नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आपल्या गप्पांना लवकरच सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ॲमेझॉन म्युझिकनी ह्या भागासाठी माझ्याबरोबर पार्टनरशिप केली आहे. थँक्स अ टन ॲमेझॉन म्युझिक. आणि चला आता आपण गप्पांना सुरुवात करूयात.
हाव यू थिंक इंडिया विल ग्रो? लोक म्हणतात टॅलेंटची कमी, येडायस तू, आपल्याकडे कच्चून टॅलेंट आहे. लोक अडाणीला अंबानीला शिवाय देतात किंवा आपल्या सगळ्या लोकांना. दे आर गिव्हिंग एम्प्लॉयमेंट टू सो मेनी पीपल. ॲम्बिशियस व्यक्तीबद्दल सगळ्यात वाईट गोष्ट काय की तो खूप व्यक्ती कमवतो आणि जवळची व्यक्ती
गमावतो. अगदी खरंय.
त्यांनी काळजाचा तुकडा काढून तुला तिकडे ठेवला आणि तू पहिला कॉल करून हे सांगतो की मी किती त्रासात आहे. ही मॅच्युरिटी आहे ना की नाही सांगायची ही गोष्ट, दॅट्स अडल्टहूड. You are feeling it, but you should not say it. That's what our parents did. हे आपल्या आई वडिलांनी केले इतके वर्ष. आय एम इन टेक्स्टेशनशिप विथ समवन.
टेक्स्टेशनशिप
म्हणलं आईच्या गावात छोटा विषय. टेक्स्टेशनशिप म्हणजे काय? म्हणजे फक्त टेक्स्ट वर बोलायचं. नो कॉल्स, नॉट हिअरिंग व्हॉइस, नो व्हिडिओ कॉल्स. भाऊ त्याच्यापेक्षा मी चॅट जीपीटी बर बोलन, मी स्नॅपचॅट बॉट बर बोलन, ती मला नाराज करणार नाही.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मनोरंजनाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत, त्याचप्रमाणे मनोरंजन करणारी माणसं सुद्धा बदलत चालली आहेत. नो मोर आर वी बाउंड बाय द आयडिया की एखादा चांगला गात असेल, चांगली ऍक्टिंग करत असेल तरच तो मनोरंजन आपलं करतो, असं आता काही उरलेलं नाही आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो अशा पद्धतीने पब्लिक स्पीकिंग याला पण एक मनोरंजनाचं परिमाण देऊन ॲट द सेम टाईम जो पर्पज आहे, जो मेसेज लोकांपर्यंत पोचवायचा आहे, तो मेसेज पोचवणारी व्यक्ती आज माझ्याबरोबर बसलेली आहे. अर्थातच मी बोलतेय सौरभ भोसले बद्दल. हाय सौरभ.
हॅलो हॅलो.
कसा आहेस?
मस्त. खूप
काय चाललंय सध्या?
आता महाराष्ट्र दौरा चालू आहे. सौरभ भोसले स्पेशल चौथं एडिशन आलेलं आहे. सो त्याचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. अमेझिंग रिस्पॉन्स.
राईट. मी जेव्हा सुरुवातीला तुझ्या रील्स पाहिल्या ना, म्हणजे रील्स मधूनच मी तुझा कंटेंट मोस्टली कन्झ्युम केलेला. ठीक आहे, मी काही तुझे लाईव्ह शोज नाही पाहिलेले. कधीतरी तुम्हाला बोलव, कारण तुझे शोज लगेच फुल होतात, त्याच्यामुळे तिकीटच मिळत नाही मला. सो मला सांग की हे असं काहीतरी करावं, असं तुला कुठून वाटलं रे?
सो मी ऍक्सिडेंटल पब्लिक स्पीकर आणि स्टोरी टेलर आहे आणि ऍक्सिडेंटल कॉन्टेंट क्रिएटर आहे. सो इट वॉज नेव्हर प्लॅन्ड. हे कधीच ठरलेलं नव्हतं की मला हे करायचंय, आणि मला वाटतं दॅट इज द बेस्ट थिंग. कारण मी खूप एक्सपेरिमेंट्स केले लाईफमध्ये किंवा झाले. बिंग एल्डर ऑफ द हाऊस, घरातला थोरलाय मी. सो थोरलाच ना पाप असतं, कारण
सगळ्यात जास्त म्हणजे आता तुझे धाकटी भावंड जर वेगळंच काहीतरी करायला लागली तर आई वडील तुलाच धरणार.
एक्झॅक्टली. आणि सगळे एक्सपेरिमेंट्स माझ्यावर झाले. इंजिनिअरिंग, त्यानंतर मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, देन आयटीआय पर्यंत गोष्टी येऊन पोहोचलेली. मी बऱ्याच गोष्टींमध्ये पोहोचले आणि अल्टिमेटली इट जस्ट वेंट टुवर्ड्स बीबीए. सो बीबीए पण घडलं माझ्या एका मित्रामुळेच, राज डोंगडे म्हणून. सो ही अँड आय वॉज इंजिनिअरिंग ड्रॉप आउट. आणि आय वॉज टोटली एमलेस गाय. मी अजिबात फॅन्सी सांगणार नाही की मी खूपच डिटर्मिनंट होतो, ऍब्सोल्युटली नॉट. मला कशाचीही किंमत नव्हती की बाबा वडील एवढे घासतायत आपले की हे करतायत. कळत नाही ना की एक ते वय येईपर्यंत कळत नाही की इझी नाहीये. इट सीम्स इझी बट इट्स नॉट इझी. आणि मग बीबीए ला मी 6-6 सेमिस्टर टॉपर झालो. देन आफ्टर लास्ट इयर 21 कंपनीज मध्ये प्लेसमेंट. आणि समाव सगळ्यांना असं वाटलं की यार बीबीए ला गेला आणि बदलला, बट नाही, त्याच्या आधी पण 2-3 घटना घडल्या. इट चेंज मी ॲज अ पर्सन. आई वडिलांसोबतचं नातं म्हणजे एकदम बदललं. म्हणजे ज्या वडिलांच्या डोळ्यात मी बघू शकत नव्हतो ते मित्र झाले. आणि मी नेहमी माझ्या पप्पांचं नाव घेतो बिकॉज की त्यांच्यामुळे जे काय ते, बिकॉज प्रत्येक स्टेटला, प्रत्येक आयुष्याच्या स्टेजला ते होते. मग TCS जॉईन केलं मी आणि 2018 ला. सो मी YCS म्हणून कॉलेज आहे तिथून रेस्ट्रिकेटेड होतो खूप वेळा. तर त्या कॉलेजमधून मला कॉल आला की एक सेशन करायचं आहे इंटरव्ह्यू स्किल्स अँड टेक्निक. सो पहिल्यांदा असा कॉल आला की सौरभ सर बोलतात का? आता कल्चर ऑफ TCS की सर मॅम नाही बोलत जास्त, पण नावाने हाक मारतात कोणताही तुम्ही पोझिशनला असला तरी. सो आय वॉज शॉक की सर असं कोण म्हणतंय. सो एक फनी किस्सा आहे अँड आय गेस टेक इट इन अ गुड वे. तर मग त्यांचा कॉल आला मला 10 ऑक्टोबरला कॉल आला की 2018 की सर सौरभ सर बोलतायत का? मी अशा मॅम बोलते. ओके ओके येस येस तुमच्या एवढ्या एवढ्या कंपनीत प्लेसमेंट झाले सो आपण मुलांना तुमचं सजेशन ठेवूया. आय वॉज लाईक की जिथून रस्टिकेट झालं तिथं सर म्हणले तुम्ही 20 ऑक्टोबरला फ्री आहात का? म्हणलं जस्ट आय विल चेक विथ माय टीम. तेव्हा कुठली टीम आणि काय, मी नॉर्मल एम्प्लॉई बट मला समजलं मी जर येस म्हणलं तर इट विल साऊंड डेस्परेट. सो मी म्हणलं ओके गिव्ह मी 5 मिनिट्स आय विल चेक विथ माय टीम. 5 मिनिटं घड्याळ बघून मी नुसतं येस येस म्हणतोय येस आय मेड इट आणि परत हा ओके येस आय एम फ्री ऑन 20th. सो मला असं वाटलं की यार बास एवढं मला म्हणजे मला वडिलांना दाखवायचं होतं की ज्या मी कॉलेजमधून रस्टिकेट अँड डिस्प्लेड झालो तिथं मला शाल्स रिपोर्ट मिळतोय दॅट्स इट. देन आफ्टर शी सेड की वी विल पे यू 10,000 रुपीज अँड ट्रॅव्हल रिम्युनेशन. आय वॉज लाईक पैसे देणार तुम्ही मला या गोष्टीचे. सो
देन
इट्स गुड आणि सॅलरी आय वॉज इन बीपीएस सो सॅलरी वॉज ओके ओके. सो मी म्हणलं अरे माझ्या 3 सेशन्स मधून माझी सॅलरी निघेल. सो ऑटोमॅटिकली माणूस पैसा कम्पेअर करतो कुणी काही म्हणू दे
ऍट
एनी स्टेज. सो पहिलं सेशन झालं इट वॉज सपोज टू बी फॉर 3 आवर्स 9 ते 12. सो 9 ते 12 सेशन चालू झालं मी 9:30 बोलायला चालू केलं 9:30 आणि ते 3 थांबलं. मी 7 तास बोलत होतो फक्त मध्ये समोसा खायला ब्रेक दिला. नो बायो ब्रेक नो वॉशरूम ब्रेक आणि आय वॉज स्पीकिंग फॉर 6 आवर्स आणि मला समजलं नाही की मी 7 तास बोलतोय आणि लोक ऐकतात मी स्टँडिंग ऑशन. आय वॉज क्रेझी काय झालं. मी 2018 पर्यंत मी जोपर्यंत 22 वर्षाचा एकदाही स्टेजवर जाऊन बोललो नाही, एकदाही एलोकेशन नाही, स्पीच नाही, वक्तृत्व नाही आणि अचानक इट जस्ट हॅपन आय टोल्ड माय स्टोरी दॅट्स इट. एक कॉलेज झालं आणि द बेस्ट थिंग अबाउट रयत शिक्षण संस्था इज की एक कॉलेज दुसऱ्या कॉलेजला खूप कनेक्टेड आहे, शिक्षक खूप छान आहेत. त्यांनी लगेच सांगितलं अरे असा असा एक मुलगा आहे आपल्याच संस्थेचा आहे. मग सगळीकडे सेशन्स मिळत गेले आणि इट जस्ट स्टार्टेड हॅपनिंग. सो 2018 पासून मी ऑक्टोबर पासून ही जर्नी चालू केली. मग विजन्सी जी कम्युनिटी फॉर्म केली त्यामध्ये 3-4 लोक आधी होते आता ते 650 पर्यंत पोहोचलेलो आपण. सो ती कम्युनिटी फॉर्म केली ज्यांना पब्लिक स्पीकर व्हायचे. सो पहिल्या दिवसापासून मला जे जमलंय ते मी पास ऑन करत गेलो कोणाला तरी. मला वाटतं तुम्ही चांगले ह्युमन बिंग किंवा आर्टिस्ट कधी होता वेन यू लर्न अँड शेअर. आणि तुम्ही शेअर कधी करता मला माहिती जेव्हा तुम्हाला कळतं तुमच्या बरोबर गेलेल्या माणसाला खूप घासायला लागेल. शेअर कोण करत नाही ज्याला भीती वाटते कोणतर मॅच करेल तो शेअर नाही करत. मला भीती नाहीये मला माहिती आय नो माय लेवल. सो पहिल्या दिवसापासून मी शेअर करत गेलो होती. ऑटोमॅटिकली आपण लेगसीज क्रिएट करत असतो. असे होत होत मी आता लॉंग स्टोरी शॉर्ट 4 वर्षामध्ये 2022 पर्यंत मी 550 ते 650 सेशन्स केले. 650 सेशन्स केले 2021 झाले. त्यानंतर 650 सेशन्स केले 25 जिल्ह्यांमध्ये लाल परीने फिरलो बसने. मला बसने फिरायला खूप आवडतं. बेस्ट कॉन्टेंट ऑब्झर्वेशन तुमचं बसमध्ये होतं. 10 प्रकारचे 10 लोक असतात, मुलं असतात, आजी आजोबा असतात, कोणतं ट्रॅव्हल करत असतं, कोणाचं नवीन लग्न झालेलं असतं, प्रत्येकाचे वेगळे टर्म्स असतात लाईफकडे बघण्याचं, कोणतं खिडकीतून लांब बघत असतं. चुकून तुमच्या शेजारी एखादा तरुण वयातला मुलगा बसला तर तो कॉलेजला शिव्या देत असतो. मग तुम्हाला तुमचं ते प्रतिबिंब दिसतं की अरे मी पण असाच होतो. मग आजी आजोबा दिसतात मग ते सांगतात की अरे असं आहे. देन यू गेट कॉन्शियस की अरे माझं लग्न झाल्यावर पण असं होईल. दॅट इज द कॉन्टेंट. मग मी कोल्हापूरला गेलो की कोल्हापूरची टोन कॅच करायचो, नगरला गेलो की नगरची टोन कॅच करायचो. सो आय स्टार्टेड डुईंग दिस आणि त्या लोकांना आवडायचं की अरे हा व्यक्ती सातारवरून आला, हा घाटी ह्याचा आवाज असा आणि तो इथे येऊन आमच्या भाषेत पण बोलू शकतो. सो इट जस्ट स्टार्टेड हॅपनिंग. मी असं म्हणायचो की काय मला माहित नाही देव आहे का नाही, बट एनी वे मला हे कंटिन्युअसली दिसण्यात आलं की देर इज सम फोर्स जे मला सांगते की दिस यू शुड डू. आणि मी खूप हॅपी होतो. लोक वाट बघायची शनिवार रविवारची पबला आणि ह्याला जायला, मी वाट बघायचो मला स्कूल्स कॉलेजेसला कधी जायला मिळतं. माझं ऑस्ट्रेलियन क्लायंट होता माझा. 3 जॉब संपायचा. 3 बस टीसीएस मधून पकडायचो मी कुठल्याही पुण्यातल्या कॉलेजला. जिथं सेशन असेल तिथे 4 पोहोचायचो. शेवटचा 1 तास असायचं मला म्हणायचं माझं फ्री सेशन लावा पण मला ऐका. आणि पहिलं सेशन फ्री झालं की आय वॉज इन्व्हायटेड अगेन अँड अगेन फॉर पेड सेशन्स. आणि मला कधीच कॉन्टेंट क्रिएटर बनायचं नाही होतं. आय वॉज नॉट इन फॉन्ड ऑफ की एवढे फॉलोअर्स हवेत किंवा काय. इट जस्ट हॅपन. सो 500 सेशन झाले, 650 झाले 2022. मी मागच्या वर्षी पप्पांना सांगितलं पप्पा आय वॉन्ट टू लिव्ह द जॉब. सो पप्पा म्हणले ओके चलो नो वरीज. सो मी जॉब सोडला. देन पप्पा म्हणले की अरे लग्नच काय तर आपल्याकडे असं देणार नाहीत ना की सेशन्स घेतो वगैरे. ओके. सो पप्पा म्हणले काम कर, जॉब कर 1 वर्ष आणि आहे का तुझं कोण? म्हणलं नाही. मग आपण लग्न करू आणि तू आम्हाला समजून सांगतोयस तसं तिला समजून सांग. तर मी म्हणलं कोण कोणाची दुसऱ्याची पोरगी, तिला आपण लग्न करून घरी आणायचं. मग मी पप्पांना म्हणलं मी करतो जॉब, काही इश्यू नाही, मी मॅनेज करायला अजून 1.5 वर्ष. बिकॉज मला दिसत होतं की यार इट मेक सेन्स, पप्पा बोलतात ते बरोबर आहे आणि उत्तर त्यांना द्यायचे. मला माहितीये प्रत्येकाचे आई वडील आहेत ना, तुम्हाला कधी म्हणत असतील अरे हे कर ते कर, कधी त्यांना नाराज करू नका. का सांगतो,
अगदी
100 वेळा त्यांच्यापाशी आलेली असते गोष्ट कोणाकडून तरी, तेव्हा ते तुमच्याकडून एकदा येऊन देतात.
अगदी
कुठले आई वडील कुणीतरी काहीतरी एकदा सांगितलं म्हणून तुमच्याकडे सांगत नाहीत. त्यांना कुणीतरी येऊन 100 वेळा सांगितलं ना, त्यांना नको होतं तेव्हा ते त्याच्या पोराला सांगतात अरे तुझं हे मे बी चुकतंय. कारण ते डिफेंड करतात, तुम्हाला दिसत नाही पण ते करतात, आणि मला वाटायचं की नाही करत बट करतात. तर मग मी सीबर्ट जॉईन केलं टाटा मोटर्सला, खूप भारी पॅकेज होतं. 7व्या दिवशी मी जॉब सोडला तो. सो पृथ्वीराजला कॉल केला, पृथ्वीराज म्हणला सर येड्यासारखं करू नका, उद्या या आपण बोलू. दुसरा कॉल मी पप्पांना केला. सो पप्पा वॉज लाईक 2 प्रश्न विचारतो, बायकोला समजून सांगू शकतील होणार आहे तू का डिसिजन घेतला, येस तुझं पोट भरेल, येस घरी ये, दॅट्स इट,
संपला.
येस, आणि खूप छान पॅकेज होतं. त्या महिन्याचा जो फाईन असतो पगार मी तो भरला, कंपनी देते मी भरला आणि माघारी आलो. माघारी यायचं कारण होतं की यार त्या कंपनीमध्ये लोक एवढं कष्ट करतात, ते लावा वितळवलेला असतो, तिथं गाडी बनते, ते वर्कशॉप आहे, तिथं फॅन्स नाहीत, ते माझ्या सेशनला येऊन तिथं फक्त बसायचे कारण त्या हॉलला एसी आहे. 45 ते 50 वर्षाच्या माणसाला काय गरज आहे ट्रेनिंगची आणि सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटची. एखाद्याची मुलगी पळून गेले, कोणतं ड्रग्स करते त्याच्या डोक्यात ते टेन्शन आहेत, एखाद्याचं बोर्ड गेले मशीनमध्ये. सो आय वॉज प्लेस्ड ॲट रॉंग प्लेस असं मला वाटलं.
राईट,
बिकॉज आय वॉज अ व्हाईट कॉलर एम्प्लॉय आधी एसी वगैरे मध्ये. नाव वर्कशॉप्स बोथ जॉब्स वर गुड, बट मला असं वाटलं की माझ्यात जी क्रिएटिव्हिटी ते इथं फ्लोच होणार नाही, ऑडियन्स विल बी द सेम. सो लिटरली इट वॉज अ बेट ऑन माय करिअर.
करेक्ट,
बिकॉज काय झालं की जेव्हा मी तो जॉब सोडला 10 जुलैच्या आसपास, तेव्हा मी इंस्टाग्रामवर एकही रील पोस्ट नव्हती केली.
ओके,
सो थँक्स टू सूरज खटावकर मराठी केडाचा जो फाउंडर. सो आम्ही भेटलो आणि तो म्हणला चल सौरभ एक व्हिडिओ करू एका एका गोष्टीवर. सो पहिला व्हिडिओ आम्ही प्रेमावरती शूट केला आणि 3 व्हिडिओ झाले ते.
वाव, ओके.
अंकुर बोरकर म्हणून जिओ स्टॉकचे, त्यांनी पण एक संधी दिली. सो ह्या 2 लोकांमुळे मी डिजिटली आलो. माझा प्लॅन होता येण्याचा, पण ह्या 2 लोकांमुळे मला समजलं की स्टेज मिळालं.
करेक्ट,
आणि त्यानंतर मी ठरवलं की मला नाही यायचंय. बट ते दोन्ही व्हिडिओ एवढे व्हायरल गेले आणि लोक मला म्हणली, माझा भाऊ मला म्हणला की सर जे तुम्ही बोलताय सेशनला ते फक्त कॅमेरा पुढे बोलायचंय आणि इट विल मेक अ लॉट ऑफ थिंग्स इझी, अ लॉट ऑफ थिंग्स.
सो सौरभ मला सांग की तू आतापासून आता मगासपासून सेशन म्हणतोस, राईट? सो सॉफ्ट स्किल ट्रेनिंग हा, आणि तू जे तुझ्या सेशन्स मध्ये बोलतोस ते हा, तर कारण सॉफ्ट स्किल सेशन्स मी पण अटेंड केली आहेत, ऐकली आहेत, मी पण एखाद दुसरं सेशन त्याच्यामधलं घेतलेलं आहे. पण हे ज्या पद्धतीने तू काय म्हणूयात आपण त्याला, आजची आपली जी तरुण पिढी आहे त्याच्यासाठी जे टेलर मेड करतोस, त्याच्यासाठी तू काय, म्हणजे व्हॉट इज युअर थॉट प्रोसेस बिहाइंड?
ओके, सो द थिंग इज की मी स्टोरी टेलिंगच करायचो, बट कोणतंही कॉलेज स्टोरी टेलरला बोलवत नाही.
बरोबर,
दॅट्स वाय ते फक्त लेबल होतं की आम्ही सॉफ्ट स्किल.
अच्छा,
वेन आय युज टू गो देअर I used to tell stories and automatically they used to relate.
बरोबर,
औषध पाजलंय बाळाला नाही कळलं तरच ते बाळ हा रडत नाही. त्याला जर कळलं ना हे कडू हे पी तर नाही होणार ते.
बरोबर,
सो मी जे कन्वे करायचं ते स्टोरीतून करायचो. खूप सिम्पल आहे, आय नेव्हर राईट हायलाईट पॉईंट, आय नेव्हर राईट बुलेट पॉईंट. माय टीम इज हिअर, कुणालाही विचारा, कुठल्याही टूरला कुठल्याही शोला सौरभ भोसले कधीही काही बघत नाही मला काय बोलायचं. जर मी हे जगलोय तर मला हे वाढवून किंवा कमी करून सांगायची गरज नाही.
बरोबर,
सो इट इज टेलर मेड बिकॉज आय लिव्ह दॅट लाईफ, दोस सिनारिओ. आणि मला असं वाटतं, आय पर्सनली बिलीव्ह की प्रत्येकाची लाईफ स्टोरी मॅक्सिमम सेम आहे, इंटेन्सिटी अँड प्लेसमेंट ऑफ इन्सिडेंट इज डिफरंट.
करेक्ट,
ओके. जसं मी म्हणतो की जर कधी तुम्हाला कोण म्हणलं की खुदाने तुझे बनाया होगा शिद्दत से, तर त्याला ब्लॉक करा, कारण तो खोटं बोलतोय तुमच्याशी. की खुदाने किसी को शिद्दत से नाही बनाया, आपण लॉटचा माल आहे, आपला फक्त मेंदू वेगळा आहे, आपण कुठं लावणार आहे ते आपल्यावरती. सो हे बिना कारणेच एखाद्याला असं ग्लोरीफाय करायचं, नथिंग मॅटर्स. सगळ्यांच्या लाईफमध्ये हार्टब्रेक येतात, सगळ्यांच्या लाईफमध्ये बिट्रेल्स येतात, सगळ्यांच्या लाईफमध्ये लोज येतात. प्लेसमेंट वेगळी असते, जास्त एक्सपेरिमेंटेशन केलं तर लवकर येतं, आराम केलं तर डिले होतं, पण येतं सगळ्यांच्या लाईफमध्ये. सो हे मी सांगायचो आणि अजूनही सांगतो जेव्हा माझे फीडबॅक्स, आता काही दिवसांनी एक व्हिडिओ येईल, लोक डिरेक्टली सांगतात की तू स्टेजवर जाऊन नाही बोलत, आम्ही स्टेजवर जाऊन बोलतो, फक्त तुझ्या बॉडीतून ते बाहेर येतं, तोंडातून. व्हेन यू टेल स्टोरी ऑफ पीपल टू पीपल देन दे विल अपलिफ्ट यू.
राईट.
जर तुम्ही तुमची स्टोरी सांगत राहिला, इट्स नॉट अबाउट स्टोरी ऑफ सौरभ भोसले, इट्स स्टोरी ऑफ सो मेनी बॉयज जे त्याच्या वडिलांना मिठी नाही मारू शकले, स्टोरी ऑफ सो मेनी बॉयज ज्यांना वडील खूप प्रेम आहे पण नाही टॅबोमुळे बोलू शकले, इट्स स्टोरी ऑफ सो मेनी गर्ल्स ज्यांना माहिती का अरे नाही मी अशी तू नको माझ्यावर बंधनं घालू पण त्या नाही सांगू शकले.
बरोबर.
सो ही स्टोरी जे रस्त्यावर घडतं, बसमध्ये घडतं, कॅफेमध्ये घडतं हे मी ऑब्झर्व केलं. ही चांगली सवय म्हणा घाण सवय म्हणा, मी कुठं जरी गेलो तरी माझे कान डोळे सगळं चालू असतं, इथल्या टेबलला काय चाललंय मला माहित असतं. अल्टिमेटली इट गॉट कन्व्हर्टेड इन टू कॉन्टेंट, दॅट्स हाऊ इट्स मेड टेलर मेड. जे मी कन्झ्युम केलं, एव्हरीथिंग इज अ कॉन्टेंट वेन युअर आईज अँड इयर्स आर ओपन. ठीक आहे, एव्हरीथिंग इज अ कॉन्टेंट.
सो नाव तू इतक्या तरुणांमध्ये वावरतोस, म्हणजे मी जे तुझे रील्स आणि हे पाहिले त्याच्यामध्ये सुद्धा ऑडियन्समध्ये सगळे तरुण असतात, म्हणजे आय थिंक मॅक्सिमम एज 35-40 पर्यंतच असेल, राईट. सो तुझा ऑडियन्स हा तरुण आहे, तुझं इंटरॅक्शन होतं, तू कॉलेजेसमध्ये जातोस, त्यांच्याशी बोलतोस, या 5 वर्षात जे तुझ्याकडे साचलं आहे हा, सो त्याच्यातून तरुणांमधली, कारण असं बऱ्याचदा आपण ऐकतो आजकालच्या तरुणांना किंमतच नाही, त्यांना हेच नाही तेच नाही, पण मला तुला वेगळं विचारायचं की त्यांच्यामधली अशी एक काय गोष्ट तुला जाणवते की ज्याच्यामुळे यू फील होप की काय नाही सब अच्छा होणे वाला.
ओके, सो मी काय ऍडिशन करतो, 2022 पर्यंत माझं क्राऊड सगळं तरुण होतं, आता माझं क्राऊड सगळं फॅमिली. माझं तुम्ही स्टोरी जण मी दाखवतो, 16 वर्षाचा मुलगा आई बापाला मावशीला आत्याला घेऊन येतो, जी आत्या त्याला टोमणं मारते तिला बी घेऊन येतो की बघ काय आता फॅमिली शो मध्ये कन्वर्ट झालाय, बिकॉज आय एम नॉट डुईंग सेशन्स नाऊ, आय एम डुईंग स्पेशल्स आणि सिरीज. सो सगळी फॅमिली येते आणि आता उलट मला मजा जास्त येते.
बरोबर.
कारण की मला काय होतं आधी की मी मुलांना सांगायचो, मुलं घरी सांगायचे, आता आई वडील डिरेक्टली एकत्र. बरोबर.
म्हणजे तूच त्यांचे कान टोचतोस.
एक्झॅक्टली. मला असं वाटतं की जे फॅमिली थेरपी सेशन्स आहेत ते व्हायला लागले डिरेक्टली तिथं
पब्लिक
पब्लिकली. आणि मला जेव्हा कळतं ना की आई मुलगा आणि ते वडील बसलेले आणि जेव्हा मी आईची बाजू घेतो आई वडिलांना ते दिसत असतं आपल्याला, दॅट मीन्स पॉइंट इज बिंग हिट. आणि मुलगा मधून असं हा पप्पा, सो दॅट्स द थिंग. आणि तुम्ही जसं म्हणला की काय होप दिसते की तरुणांकडून, मी परत एकदा सांगतो, कुठल्याही देशाची करन्सी दोन गोष्ट असते, एक असतं युथ आणि दुसरे असतात पॅरेंट्स. युथ काय करतं, द टाईप ऑफ कॉन्टेंट दे विल कन्झ्युम, द टाईप ऑफ थिंग्स दे विल परचेस, द टाईप ऑफ थिंग्स दे विल रिजेक्ट, ह्या 3 गोष्टींवरती नेशन चालतं. कॉन्टेंट कन्झ्युम केला म्हणजे तो तसा बनण्याचा प्रयत्न करतो, दुसरी गोष्ट परचेस म्हणजे त्याला काय बनायचंय ते त्यातून दिसतं, विकत आपण तेच घेतो. आणि रिजेक्ट काय असतं की जर आपण आपली संस्कृती रिजेक्ट केली, परंपरा रिजेक्ट केल्या, दॅट मीन्स यू आर कन्व्हर्टिंग इन टू समथिंग एल्स. किंवा तुम्ही तुमचे विचार कुठलेही असो, कुठल्याही जात धर्माचे असो, तुमचे विचार असो, तुमच्या फॅमिलीची पिढ्यान पिढीचे विचार असो, हे जर रिजेक्ट करत गेला दॅट मीन्स यू आर कन्व्हर्टेड इन टू समथिंग एल्स. आणि जेव्हा एक व्यक्ती चुकीच्या प्रवाहात जातो किंवा चुकीच्या गोष्टी जातो, या तिन्हीपैकी कुठल्याही गोष्टीमुळे, तेव्हा एक फॅमिली जाते, तेव्हा एक जिल्हा जातो, देश जातो. अल्टिमेटली युअर पर्सनल चॉईस इज नेशन चॉईस अल्टिमेटली. आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणला की होप काय तरुणांकडून, मला दुसरी गोष्ट मी सांगितलेली पॅरेंट्स. सो आय सी की फेल्ड पॅरेंट्स इज इक्वल टू फेल्ड नेशन.
ओके.
जर तुम्ही युएसए युके बघितला, दे आर नॉट सुपर पॉवर्स अकॉर्डिंग टू मी. वी स्टील हॅव इंटॅक्ट फॅमिलीज, वी स्टील हॅव बिग फॅमिलीज. न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये जरी गेलो तरी आपल्या रोज कॉल होतात आई वडिलांना, वी आर कनेक्टेड आपल्या फोनमध्ये, मम्मी 1 मम्मी 2 मम्मी 3 हे नाही सेव्ह आहे. And that's we are blessed. We still cry when we miss someone. आपली आजी वारली आज भरणी आहे, बरीच लोक आजही रडतील त्यांच्यासाठी, बरीच लोक अजूनही आठवण काढतात. आपण टपरीवरती कुणाला तरी भेटतो, त्याच्यासोबत मोदींनी काय केलं पाहिजे हे आपण बोलतो, हे फक्त इंडियातच होऊ शकतं. बरोबर आहे. सो ही बिलॉंगिंगनेस, आणि मला वाटतं पालक म्हणून खूप जबाबदारी. आणि ही पालक म्हणून जबाबदारी आमच्या आधीची पिढीनं खूप भारी पार पाडली, की त्यांना एन्झायटी होते, डिप्रेशन होतं, ट्रॉमा होता, बट त्यांना माहितच नव्हतं की आम्हाला जे होत आहे त्याला हे म्हणतात. ते काय म्हणायचे, कसं तरी होत आहे. अँड दे युज टू ओके चालायचंच निवांत. अँड नाव वोकॅबलरी वाढली, त्या हे सगळे डिसीज आधी होते बट त्यांना माहित नव्हतं हाऊ टू
आयडेंटिफाय.
एक्झॅक्टली. आणि त्यांना क्युअर एकच होता, जरा वेळ झोप किंवा कोणाशी तर बोल, किंवा तो पण टॅबू होता.
किंवा आई सांगायची ते जरा जीवन घे आणि झोप काढ.
येस, सिम्पल गणित आहे, टीव्ही लावू नको. बट नाव वी आर ब्लेस्ड विथ ग्रामर, नाव वी आर ब्लेस्ड विथ सो मेनी न्यू वर्ड्स, म्युच्युअल कन्सर्न, लिबर्टी, नॉलेज, आणि आता तर नवीन नवीन शब्द रोज येतात. बरोबर. सो वी आर ब्लेस्ड. आता आपल्या पिढीची जबाबदारी टू बिकम अ गुड पॅरेंट.
राईट.
मी एक प्रश्न विचारतो सगळ्यांना, तुमचे आई वडील जेवढं डेडिकेशन देतात तुम्हाला ऍज अ पॅरेंट, आस्क युअर सेल्फ अ क्वेश्चन, तुम्हाला तुमच्यासारखं मूल झालं तर तुम्हाला सहन होईल का?
अरे बापरे
मी डिरेक्ट
जगती येते
मी डिरेक्टली म्हणतो मला माझ्यासारखा पोरगा झाला तर मी जीव देईन. माझ्या पप्पांना मला कसं संभाळले मला माहितीये. आणि मी म्हणतो ना की
अरे मी तुला सांगू का माझी मुलगी आहे ना ती माझी एक्झॅक्ट रेप्लिका आहे बरं का. म्हणजे मी लहानपणी जे करायचे मला ज्या गोष्टींची भीती वाटायची तसंच तिचं. पण आजही माझे तिच्याशी इतकी भांडणं होतात. शी इज ओनली 8. माझी तिच्याशी भांडणं होतात पण माझ्या आईचं आणि तिची मस्त गट्टी जमते.
सो
तिला ते आईला बरोबर माहितीये तिला कसं हँडल करायचं. अपने को नाही जमत आहे.
आणि मी तेच म्हणतो ना की का जबाबदारी ही मोठी आहे. बिकॉज आजकालची मुलं आहे ना काही इमोशन्स खूप लवकर एक्सप्लोअर करतात. म्हणजे आम्हाला टेन्थ मध्ये लोक हसतील मे बी ह्यावर 2010-11 ची माझी पासआउट बॅच आहे. मुलगी म्हणजे दुश्मन होता आमच्यासाठी. लडका और लडकी दोस्त नाही होऊ
सकते
हे आम्हाला माहितच नव्हतं. आमच्याकडे एकच खो जरी घालायचा असेल मुलीला तर 1 फूट हात लांबून घालायचा आहे खो. दॅट वॉज म्युच्युअल रिस्पेक्ट. कधी कुणाला प्रपोज मारायचा तर तो 2 महिने आधी रिहर्सल करायचा की कुठं अडवू कसं अडवू तिच्या घरी काका किती मामा किती मारल्यावर सोसल का मला. आणि जाऊन तिथं काय बोलणार लवशिप पाहिजे. म्हणजे एवढं केलं आणि तू शब्द वेगळाच वापरला. दॅट वॉज इनोसन्स इन दॅट प्रेम. की ती मुलगी तुला मिळणार नाही माहितीये बट तू ती बस मध्ये बसताना लांबून बघतो. ती तुझ्याकडे एकदा बघून असते तिला सीट मिळली की बघतो. ओल्ड स्कूल लव. आणि मी परत म्हणतो ना वुमन वेर ट्रीटेड राईट 10 इयर्स बॅक बिकॉज दे वेर हार्ड टू गेट.
करेक्ट.
नाव एव्हरी वन इज इझी टू गेट बी इट मॅन ऑर वुमन. रिस्पेक्ट इज गॉन. जस्ट अ डीएम जस्ट अ रिप्लाय यू आर अवेलेबल बूम. आधी एका ग्लान्स साठी एका झलक साठी पोरं मरायची झुरायची. अरे ती आज आली नाही
कॉल्स.
एक्झॅक्टली
एक्झॅक्टली.
आधी तो कॉल जाणार घरी आणि मग ती तुम्हाला लव्ह यू पाठवणार आणि तुम्ही लव्ह यू टाईप करेपर्यंत तिचा मेसेज येणार. आता फोन मम्मीकडे रिप्लाय देऊ नको. म्हणजे तिनं गोळी मारली खाली गेली. आता आपण गोळी नाही मारू शकत. सो दीज वर द थिंग्स वी क्रेव फॉर की दिवसभर तिची आठवण. आणि एकच काळजी तो किंवा ती ठीक आहे का. Now we are blessed with so many resources. So many resources. More the resources, less trust. जेवढे जास्त रिसोर्सेस लेस ट्रस्ट. आई आपली बघा. मी आपल्या आयांना एवढी किंमत देतो ना खरंच मानतो. जेव्हा आपले वडील लहानपणी कुठे तर गावाला जायचे किंवा कामाला जायचे आईला सांगून जायचे फोन नव्हते तेव्हा की मी 3 दिवसांनी येईल तू काळजी करू नको मुलांची काळजी घे. आई पूर्ण घर चालवायची. चौथ्या दिवस जरी वडील नाही आला तरी आई काय म्हणायची इट्स ओके येतील. आणि पाचव्या दिवशी आल्यावर पहिला शब्द असायचा की कसा आहे कसा झाला प्रवास.
हो बरोबर.
कारण रिसोर्सेस कमी होते. तुमच्या धनीवर तुमच्या बाईकवर विश्वास ठेवून हा पर्याय होता आणि लोक चीट करत नव्हते. नाव देर आर सो मेनी रिसोर्सेस. कुठे लाईव्ह लोकेशन पाठव व्हिडिओ कॉल कर कुणाचा फोटो लाईक केला. दॅट्स इट. द मोर रिसोर्सेस लेस द ट्रस्ट. आणि मी डिरेक्टली म्हणतो माझ्या वडिलांचंच हे वाक्य फ्रीडम इज द बिगेस्ट रिस्ट्रिक्शन. जेव्हा तुम्ही कुणाला म्हणताना जे पाहिजे ते कर
ज्या जीले आपली जिंदगी
तेव्हा तो म्हणतो हे तर मला कधी मिळलंच नाही आता मी काय करू. आता चुकीचं पाऊल उचलताना तो परत म्हणतो कारण मला फ्रीडम मिळेल आता मी काय करू या फ्रीडमचं. चुकीचा वापर नाही करू शकत.
बरोबर.
दॅट इज द मेन थिंग. आणि आता जसं तुम्ही सांगितलं प्रश्न की युथ कडून काय वेगळं दिसलंय मला. मी एक गोष्ट सांगतो. माझी अशी एक इच्छा आहे की हे चुकीचं पण असू शकतं. जर प्रत्येकाच्या आयुष्यात हार्टब्रेक होणार तर त्या आमच्या पोरांचे लवकर होऊ दे 21-22 जेणेकरून 25 पर्यंत स्टेबल होईल.
कारण यू होप की ते 25 पर्यंत
स्टेबल आहेत. कारण बिकॉज आय टॉक अबाउट मेन ओनली. मे बी मी बायस साऊंड करू शकतो कारण मी माणसाच्या बॉडीत मी त्या आयुष्यात जगलोय. नॉट बिंग जेंडर बायस पण खूप जास्त स्ट्रगल्स आहेत काही लोकांचे आणि ते नाही बोलू शकत आहेत पोरं. मी बघतोय की एखाद्या पोराचं त्याच्या बापावर एवढं प्रेम आहे ना पण ते नाही सांगू शकत आहे. हा बघा ना की काहीतरी झालेलं आहे एका पोराच्या आयुष्यात. तो कॉल करतो वडिलांना की हा मला नोकरी लागली. रडतो फोनवर. आता बापाला रडाय आलाय पण बाप त्या बाप म्हणतो मम्मीशी बोल थँक्यू कॉंग्रॅट्स म्हणू शकत नाही. मग हे किती दिवस ना. आणि मी म्हणतो आपण नागड आपल्या आई बापाच्या अंगावर खेळलो. आता वडील जवळ आला तर भीती वाटते आपल्याला की काय कर पप्पा जवळ काय येतोय माझ्या. किती गाय पण कसं. इवन आय युज टू थिंक की पप्पाच दुश्मन आहे माझा.
याच्यासाठी ना आय थिंक आपलं जे अपब्रिंगिंग ज्या पद्धतीने होतं ना की काय रडतोय मुलीसारखा.
एक्झॅक्टली.
हे जे आहे ना आय थिंक मुलांना इनडायरेक्टली आपण तुम्ही तुमचे इमोशन एक्सप्रेस करू नका हे इतक्या पद्धतीने तो मेसेज जातो त्यांच्याकडे. त्याच्यामुळे आय थिंक दिस मस्ट बी द मेन कॉज बिहाइंड इट.
तो एक आहे. न्युक्लिअर फॅमिली इज ऑल्सो द कॉज. तुम्ही सांगितलं की आजीसोबत कनेक्ट होते. शी इज ब्लेस्ड.
या टोटली.
आजी आजोबा असणं सगळ्यात भारी फिलिंग आहे. सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे. जेव्हा आमच्या गोष्ट सांगतो जेव्हा मी घरी जायचो किंवा समजा खो खोची मॅच हारलोय किंवा काही माझ्यासोबत छोटा इनकन्व्हिनियन्स आहे आणि मला तो मेजरली हिट केलाय
तर मला असं वाटायचं बेडरूम मध्ये जाऊन गप्प बसावं, पण नव्हतं अलाउड ना. तू इथं बस जे काय करायचं होते, मग आजी यायची, काकी यायची, आई यायची, भाऊ विचारणार पप्पूचे काय तोंड पाडून बसलाय. अल्टिमेटली वी यूज टू वेंट आउट.
बरोबर.
नाव एव्हरी वन थिंग्स आय नीड अ पर्सनल स्पेस. यस, डू नीड अ पर्सनल, यू डू नीड अ पर्सनल स्पेस, बट देर आर फ्यू थिंग जे तुमच्यापेक्षा बेटर काही लोकांना कळतात. बिकॉज जेव्हा तुमच्यात इमोशन्स डेव्हलप नव्हते तेव्हा त्यांनी तुम्हाला बघितलेले. सो मे बी काहीतरी ऍडव्हान्टेज असू शकतं. तर मग त्यावेळी ते मेजर रोल प्ले करतात. मग लहानपणी मी बेडरूम मध्ये नाही गेले, हा काय, मग मी सांगायचं तिथं सोल्युशन मिळायचं. नाव एव्हरी वन इज गोइंग शटिंग डिअर डोअर्स, वेंडिंग आउट, रडतायत, आणि शेवटी म्हणतात की नो वन इज देअर फॉर मी, जस्ट बिकॉज यू आर नॉट ट्राईंग टू वेंट आउट. आणि हाऊ स्ट्रेंज इट इज की आपण कोण पलीकडे 8-9 जिल्हे बसलेला स्ट्रेंजर, त्याचा डीपी बघून आपल्याला वाटतं की तो ऑथेंटिक व्यक्ती आहे, त्याला सगळं वेंट आउट करतो, बट घरात कुणाला करू शकत नाही. वाय? बिकॉज दे आर बिंग जजमेंटल.
किती ट्रॅजिक आहे ना.
जस्ट सी की आपल्याला लहानपणी सांगितलंय की परक्या व्यक्तीकडून चॉकलेट घेऊ नको. आता तू परक्या व्यक्तीसोबत ट्रॉमा सांगतोय, घरात तिजोरी कुठे सांगतोय, आणि वाय यू आर सॅड सांगतोय. डोंट यू थिंक की सगळ्यात बेकार ब्लॅकमेलिंग इमोशन्स होऊ शकतं.
बरोबर.
बिकॉज यू आर वेंटिंग आउट, यू आर टेलिंग युअर पास्ट पर्सन, दॅट मीन्स यू आर गोइंग होल्ड ऑफ, यू आर गिव्हिंग होल्ड ऑफ युअर लाईफ टू दॅट पर्सन. तुम्ही दोर देता त्याच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात त्याच्या हातामध्ये. सो समटाइम्स आय मे साऊंड ओल्ड ऑर आय मे साऊंड ओल्ड स्कूल, बट दॅट्स लाईफ. वन्स यू टर्न 25-26 यू विल सीक लेस ड्रामा, आणि तुम्हाला समजेल की नाही हीच ऑथेंटिसिटी आहे. आहेत काही गोष्टी ज्या टॅबू आहेत, चुकीच्या आहेत, त्या आपण बदलत आलेलो आहे आणि समाज बदलतो. बट ह्या ज्या गोष्टी आहेत ना, की बोलायचं, आजी आजोबा असणं, हे खूप गरजेचं होतं. डिफेन्स सिस्टीम होती त्या घराची
नक्कीच,
आणि खूप असते ना ती. सो मी तरुणांकडून एक गोष्ट मी आता बघतो मॅम, की प्रत्येक जण कुठल्याही जात धर्माचा असो, प्रत्येक जणाला कळलेलं आहे की मला माझा धर्म पण पुढे न्यायचा आहे, माझं जे काय संस्कृती ती पण पुढे न्यायची आहे, येट मला पैसे कमवणं गरजेचं आहे. बरोबर. एव्हरी बॉय एव्हरी गर्ल जे आता आहे, जेन झी असो किंवा 90s किड्स असो, त्यांना कळतं की पैसा महत्वाचा आहे. दॅट्स द बेस्ट थिंग. ओके. आणि हे महत्वाचं आहे, हे कळणं खूप महत्वाचं आहे. जेवढ्या लवकर कळत, दे विल डू एक्सपेरिमेंट, ते काहीतरी करतील, कुठेतरी हातपायवर सक्सेसफुल होतील.
बरोबर.
आता जो कॉन्टेंट येतोय, बरेच कॉन्टेंट क्रिएटर चांगलं काम करतात, मुव्हीज टास्क चांगलं काम करतात, ते इनडायरेक्टली सांगतात की यू नीड टू रिटायर युअर फादर ऑर मदर, दॅट्स युअर ड्युटी ऑल्सो.
राईट.
ते चांगल्या गोष्टी करतायत. तुम्ही स्वच्छता बघा, बरेच लोक आता रस्त्यावर कचरा टाकायचं कमी केलंय. स्वतः मी तसं करायचो, मी आता रॅपर ठेवतोय, कितीतरी मुलं मी बघतोय. बरोबर आहे. 19 वर्षाचा 18 वर्षाचा मुलगा क्लायमेट चेंज बद्दल बोलतोय, ऍटलीस्ट त्याला समजतंय तरी काय. बरोबर आहे. सो बऱ्याच गोष्टी आहेत. इव्हन मी सांगतो की आपण तरुण असणं आपली ताकद काय, कारण ते रक्त सळसळत आहे. आफ्टर 35 आफ्टर 40 तुम्ही स्थिरता बघता लाईफमध्ये, सस्टेनेबिलिटी बघता, मला पास ऑन करायचं ते. सो आपल्याकडे तरुणांकडून सगळ्यात बेस्ट गोष्ट काय इंडियामध्ये, आपण आहे ना खूप सेल्फ अवेअर आहे. म्हणजे आपण नाटक करतो थोडा वेळ की बाबा आय एम हर्ट, आय एम डिप्रेस्ड, आय कॅन डू एनिथिंग. बट वाईज जर दुसऱ्या कोणी आपल्यापेक्षा चांगलं केलं, तुम्हाला कळलं तो डिझर्विंग नव्हता बट त्याला मिळलं, तुम्ही डबल काम करता. बिकॉज यू थिंक यार त्याची लायकी नसून त्याला मिळलं, हे आपण कोण नसतो लायकी ठरवणार, बट आपल्याला वाटतं ना. मग माणूस कितीही लेझी असो तो पेटून उठतो. आणि कसंही असो दे, मला असं वाटतं एनवी असो, जेलसी असो, कॉम्पिटिशन असो, कोलॅबोरेशन असो, एनी हाऊ तुम्ही ग्रो करताय ना, दॅट्स अ गुड ग्रोथ.
ऑफकोर्स
दॅट्स इट. अरे काहीतरी तुला त्या बेड मधून उठायला जर
मोटिवेशन
आहे किंवा अर्ज तुला फील होते ना, तर भास बाबा कुठूनही येऊ दे. आणि होतंय, मी निगेटिव्ह कडे जास्त बघत नाही तरुणांच्या बाबतीत. आहे बऱ्याच गोष्टी आहेत आणि खूप लोक ऑफेंड पण होतात मी काही गोष्टी बोलल्यावर, बट इट्स अ हाय टाइम वी सपोर्ट अवर इंडियन आर्टिस्ट ऑल्सो. इट्स अ हाय टाइम वी सपोर्ट फार्मर्स ऑल्सो. इट्स अ हाय टाइम वी सपोर्ट आपले एंटरप्रेन्युअर्स ऑल्सो. आपले फॉरेन बँड्स आहेत किंवा फॉरेन म्युझिक स्टार्स आहेत, त्यांच्या आपण कॉन्सर्टला जातो, जे कधी इंडियात आले नाहीत, आपण वेडे होतो त्यांच्यासाठी. बिकॉज त्यांची काही स्टोरी, त्यांच्या स्टोरीपेक्षा तुमच्या वडिलांची स्ट्रगल स्टोरी खूप भारी आहे. कितीतरी मुलं आज एफसी रोडला गेटर घेऊन थांबतात, मुलं ट्रॅव्हल आहेत, त्यांचा आपण स्टोरी टाकतो, त्यांना फायनान्शियल मदत करत नाही. हाऊ यू थिंक इंडिया विल ग्रो? लोक म्हणतात टॅलेंटची कमी, येडायस तू, आपल्याकडे कच्चून टॅलेंट आहे. बरोबर. त्यांच्यापेक्षा बेटर आपण आपल्या लँग्वेजवर त्या लोकांना का नाही प्रेम करायला होतंय, आपल्याला त्यांची गाणी कळत नाहीत, आपण बीजीएम वर झुलतोय फक्त. तर वाय वी कांट डू, कारण इंडियन्स तर प्रत्येक देशामध्ये
अगदी अगदी अगदी
ते नाहीयेत आपल्याकडे. बरोबर आहे. मग इथं परत म्हणतात म्युझिक हॅज नो लँग्वेज नो बॅरियर, बट नो देश कधी न्यायचा पुढं, ते का नाही म्हणत आहेत. लोक अडाणीला अंबानीला शिवाय देतात किंवा आपल्या सगळ्या लोकांना, दे आर गिव्हिंग एम्प्लॉयमेंट टू सो मेनी पीपल, यू कांट इव्हन इमॅजिन. इच अँड एव्हरी एंटरप्रेन्युअर खूप मोठी देशभक्तीचं आहे ते, त्यानं कुठूनही करू द्यायचं. मोबाईलचं दुकान असलेला ना अमृत तुल्य असणार आपण. त्यानं दोन जणांना एम्प्लॉयमेंट दिले. बरोबर आहे. अजून एक गोष्ट, मी जेव्हा झुडिओचे शर्ट घालतो एका लाईव्हला, मी झुडिओचा स्वेटशर्ट घातलेला तर एकजण म्हणला काय सर झुडिओचा शर्ट घालताय इन्फ्लुएन्सर असून. वाय इंडियन ब्रँड आहे. म्हणजे डिमीन करतो आपण इंडियन ब्रँड्सला. म्हणजे फॅन्सी क्लोथ घालणं दॅट यू एक्सपेक्ट इन्फ्लुएन्सर शुड वेअर फ्लॅसी क्लोथ, ह्याला पण काही इन्फ्लुएन्सर्स कारणीभूत आहेत की ते दाखवतात की शूज माझे एवढ्याचे, वॉच माझे एवढ्याचे. इट्स नॉट लाईक दॅट. आठ महिने, दहा किंवा एक वर्ष आधी जाऊन तुझ्या आर्काईव्ह मध्ये जाऊन स्टोरीज बघ तू काय लाईफ जगलायस. दॅट्स यू, दॅट्स दिस इज नॉट यू जस्ट बिकॉज ऑफ नंबर्स. तुझं नाही बदलत काही.
खरं
आवरण आहे रे ते.
अगदी.
तुम्ही मला 3 वर्ष बघा, मी हयास आहे. मी 1 मिलियन वर जायला तरी हयास आहे. कारण भाऊ डिजिट्स माझं एम नाहीच. मला लोक हवेत. डिजिट्स आज आहेत उद्या आहेत, काय होईल बरं. मध्ये आमच्या साधारण 3 दिवस इंटरनेट बंद होतं. मला दुःखच वाटलं नाही. एखादा असता त्याला झोप नसती लागली माझी किती वाढले किंवा
गाडी घेऊन पुण्याला आला.
एक्झॅक्टली. आणि मी पुण्यात येऊन पण मला काही फरक नव्हता येत. बिकॉज मला समजते अरे इट इज अ टूल, इट नीड्स टू बी युज्ड एज अ टूल.
बरोबर.
बरोबर. सो तरुणांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत आय नो, बट आय कॅन गॅरंटी यू वन थिंग, आफ्टर 10 इयर्स यू कांट इवन इमॅजिन की आपण फक्त तरुणांमुळे लिडर बिडरचं नाव कोणाचंही होऊ दे. बट मेन रिझन विल बी दिस युथ. एक्सपेरिमेंटेशन खूप खतरनाक आहे. यू वोंट बिलीव्ह. तुम्ही शाळांमध्ये जा, 8वी 9वी 10वीतली पोरं शार्क टँक सारखी पिच देतात कॉम्पिटिशन मध्ये. 8वी 9वी 10वीतल्या पोरांना शेअर्स बद्दल माहितीये, क्रिप्टो बद्दल माहितीये. आणि मी जेव्हा म्हणतो आपलं कॉम्पिटिशन आपल्या वयाचं नाहीये, ते आता 5वीत शिकतंय. बिकॉज त्याला माहितीये ट्रेडिंग काय, क्रिप्टो काय, सगळं काय त्याला माहितीये. प्रेम वाईट गोष्ट आहे, नंतर करायची, धोका नको, त्याला सगळं कळलेलं ऑलरेडी. आता लोक म्हणतात तो फक्त डाटा आहे, नॉलेज नाही. डाटा पडून राहत नाही, अल्टिमेटली इट गेट युज,
कन्वर्ट होतो.
एक्झॅक्टली. सो इट्स अ हेल्दी कॉम्पिटिशन गोईंग ऑन. आणि वर्ल्ड इज रेकॉग्नायझिंग आवर एफर्ट्स. असो तुम्ही बघाल, नॉट बिईंग पॉलिटिकल, बट प्रत्येक कंपनीमध्ये आपला सीईओ वी हॅव दॅट मॅनेजर स्किल. छत्रपती शिवाजी महाराज असो, कोणी असो, प्रत्येकाकडून आपल्याकडे आलेले प्रत्येकाच्या रक्तात की मॅनेजर स्किल्स आलेले. सो वी हॅव नथिंग टू प्रूव्ह टू एनी वन अँड वी हॅव एव्हरीथिंग टू अचीव्ह फॉर इंडिया, मला असं वाटतं. आणि जेवढं मी तरुणांमध्ये काम केलं मला वाटतं आता तरुणांपेक्षा त्यांच्या आई वडिलांना सांगायची गरज आहे. म्हणून मी आई वडिलांना बोलवतो की लेट देम डू देअर जॉब.
बरोबर. मला म्हणजे तू आता तरुणांना तरुणांना म्हणतोयस, पण तू सुद्धा यु आर ओनली 28 राईट. सो सौरभ भोसले पब्लिक स्पीकर किंवा हे न म्हणजे त्या दृष्टीने न बघता सौरभ भोसले एक तरुण व्यक्ती म्हणून सौरभला काय अस्वस्थ करत व्यक्ती म्हणून हा पब्लिक स्पीकर नाही.
सो मी देर आर सो मेनी थिंग्स. म्हणजे मला असं वाटतं ना कधी कधी की आता खूप हार्ड प्रश्न आहे माझ्यासाठी. बिकॉज
तुला इतकी सवय झाली आहे बोलायची.
90% ऑफ मी इज पब्लिक स्पीकर.
हो बरोबर.
मी डायरेक्टली सांगतो
पण मला त्या 10% मध्ये इंटरेस्ट आहे.
आय रिअली डोंट हॅव अ पर्सनल लाईफ. आय डोंट हॅव एनीवन टू लीन ऑन. माय फॅमिली इज सो सपोर्टिव्ह. मी वेळ नाही देऊ शकलो तरी ते जाणून घेतात. ही मुलं माझं आयुष्य जे आहे ते सगळं बसतात. आणि मी पब्लिक स्पीकर सौरभ भोसले हा सौरभ भोसले एकच आहे. बट काय बॉदर करतो ना दोन्हीला किंवा जे जास्त बॉदर करतो मी सांगतो. जेव्हा मला कळतं ना की यार मी इथं अजून देऊ शकलो असतो ऍज अ पर्सन, मला सगळ्यात जास्त 2-3 गोष्टी बॉदर केल्या. आय विल बी ब्रुटली ऑनेस्ट. चलो की काही लोकांसाठी मी खूप केलं आणि जो म्हणतो ना मी काय एक्सपेक्ट करत नाही तो खूप खोटं बोलतो. एक्सपेक्ट करता तुम्ही आणि हे नॅचरल डिफॉल्ट सेटिंग आहे. रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन कधी येतात माहितीये का, जेव्हा 10-12 वेळा कोणत्या एक्सपेक्टेशनची आई बहीण करून जाते. बरोबर आहे. मग तुम्ही रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन
ठेवता.
बरोबर आहे. नाहीतर आधी हायरच असतात ना. सो मी रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन नंतर ठेवला. जेव्हा 5 लोक ज्यांच्या तुम्ही शाळेची फी भरता त्यांना जॉबला लावता, ती पोरं आज तुमच्या आयुष्यात नसतात. बरोबर आहे. ती पोरं गायब होतात. एखाद्याला आपण सांगतो अरे हे घरात असं आहे, असं आहे, तुझ्या असं करू नको, तो आज तुमच्यासोबत नसतो. आणि इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. रॉकेट उंच जाणार, पार्ट हळूहळू वेगळे होणार, हे कळायला खूप लेट होतं. आणि मला असं वाटतं की आयुष्याच्या प्रत्येक स्टेजला काही व्यक्ती बाजूला जाणं खूप गरजेचं असतं. ते वाईट असतात म्हणून नाही,
बट दे होल्ड यू डाऊन.
दे होल्ड यू डाऊन और त्यांना ते डबकच जग वाटत असतं. अँबिशियस व्यक्तीबद्दल सगळ्यात वाईट गोष्ट काय की तो खूप व्यक्ती कमवतो आणि जवळचे व्यक्ती
गमावतो. अगदी खरंय.
का सांगतो, कारण त्याला एम त्याचं एवढं मोठं असतं. कोणी असो, सामान्य मुलगा असो, शेतकरी असो, जो अँबिशियस आहे खूप जास्त स्वप्न बघतो ना तो जवळची लोक गमवतो आणि समाजाचं प्रेम कमवतो. जवळची का गमवतो, टाइम देऊ शकत नाही, एखादी गोष्ट बोलला तर त्याचा चुकीचा अर्थ निघतो. बरोबर आहे. आणि काय होतं, एका लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये जात असताना तुम्ही मेंटली प्रिपेअर असता, पण ती दुसरी लेवल झाल्याची त्याकडे बाकीच्या लोकांमध्ये नसते.
मग मला सांग सौरभ, की तुझा हा जो रॉकेट उडत होता, उडतय आता, राईट? आय विल नॉट से की यू हॅव रिच्ड अ हाईट,
कारण अजून खूप मोठा पल्ला, आय एम जस्ट गेटिंग स्टार्टेड,
राईट? अजून खूप मोठा पल्ला. सो जे तुला अस्वस्थ करतय ते हे आहे का की तुझ्या जवळची जी माणसं होती त्यांना तू गमावलंयस या प्रवासात?
मी ती जवळची नव्हती, टू बी व्हेरी ऑनेस्ट.
ओके,
दे वर जस्ट देअर फॉर पर्पज, आणि जास्त नाहीयेत, एक दोन असतील, आणि ते पण चार वर्ष आधीच आहे. नाव दॅट डझन बॉदर मी.
ओके,
द ओनली थिंग बॉदर्स मी म्हणजे कधी कधी विचार येतो ना, एवढं करून पण असं का? आणि हे फक्त काही लोकांबद्दल नाहीये, हे एखाद्या व्यक्तीला केलेली मदत पण असू शकते. जर म्हणत असाल निस्वार्थीपणे मदत केली, नाही रे बाबा करत, बी रिअलिस्टिक. थोडे तुम्ही करता एक्सपेक्ट की कधी नाही, पण माझ्या वेळ आल्यावर तो येशील.
बरोबर
बरोबर
बरोबर.
आणि का नाही, तुम्ही मेंदूमध्ये एवढी जागा आहे तर ते साचणार ना कुठेतरी. सो मला बॉदर ते कळत की लोक अशी का वागू शकतात, माझ्या बरोबर वागली म्हणून नाही करत, की लोक अशी का वागू शकतात.
खरं
मे बी उलट मला खूप हॅपीनेस आहे मॅम ह्या गोष्टीची, काय लोक गेले किंवा जातात अजून पण, की मला कळतं भाऊ खरी कोण आहे, ठीक आहे. आणि जेव्हा मला खूप चांगलं काहीतरी मिळेल ना आयुष्यात, ते जे खरे त्यांच्या वाट्याला येईल, ह्यांच्या नाही येणार.
नक्कीच,
बरोबर आहे,
नक्कीच.
आणि अजून एक गोष्ट बॉदर करते, की आई वडील म्हातारे होत आहेत, की इट्स सो म्हणजे आय स्टील गेट गुजबम्स, की आता किती दिवस, आता पप्पांना हळूहळू सुरकते पडतायत, मम्मी दमते, नाही का?
आणि आपलं आपला मेंदू सतत ते कम्पॅरिझन करतो ना, की कसं होतं आता कसं आहे.
अजून काट आहे माझ्या अंगावर, मी परवा दिवशी घरी बसलेलो आणि जुने फोटोज बघत होतो, पप्पा मम्मीच्या लग्नाचा अल्बम, आणि पप्पांचे जुने मी फोटो बघितले, ती दाढी, ती हिप्पी, पप्पा हिरो आपला, पप्पा कसला. आणि प्रत्येक मुलाचे वडिलांचे फोटो बघा, तुम्ही काय डॅशिंग होता पप्पा तुमचा, काय हिरो होता पप्पा, मम्मी काय, मम्मीची ती पपची स्टाईल, काय जगलेत आयुष्य. ती लोक आज एवढं नॉर्मल आयुष्य जगतात, शांत आयुष्य जगतात, चेहऱ्यावर हावभाव नाही, कसं घडलं रे. आणि अजून पण त्यांच्या तो ते बॉदर एवढं करतो ना मला, की अरे आपले आई वडील म्हातारे होतात. आणि मला असं लिटरली समटाईम्स मी एवढा विचार करतो की ते छातीत दुखतं माझे, की यार आणि असं बसलेले असतात पप्पा मम्मी पुढं, आणि जेवतानी असं कळतं की यार काय कसं. आणि जेव्हा चुकून कसं कुणाचं ऐकायला मिळतं की यार त्याचे वडील गेले किंवा आई गेली, चार पाच दिवस मन सुन्न होतं की मी कसं करेन, की अल्टिमेटली तो दिवस येईल. मग कधी कधी असं वाटतं की त्यांच्या आधी बाबा म्हणजे ह्या लेवलपर्यंत ओव्हर थिंकिंग होतं. आणि आय एम हार्ड कोर ओव्हर थिंकर. मी परत एक गोष्ट सांगतो, जो ओव्हर थिंकर आहे तोच आयुष्यात काहीतरी उपटू शकतो, दुसरा कोण नाही. बिकॉज ही थिंक्स ओर शी थिंक्स अलॉट, अँड द पर्सन हु थिंक्स अल्टिमेटली काहीतरी ऍक्शन घेतो.
बरोबर.
ओव्हर थिंकर लोक सी बॉडीला हार्म करत नसेल ना, तर ओव्हर थिंकिंग कधी सांगतो. ओव्हर थिंकर लोक काय असतो मला सांगतो, तो न होणाऱ्या कॉन्सिक्वेन्सेससाठी बी तयार असतो. कर काय बी, मी त्याच्यासाठी बी तयार आहे. माझ्या भावाला मी कोविड मध्ये लई चिल होता, म्हणलं का रे भाऊ का, म्हणलं झॉम्बी आले तर फरक पडणार, तयार आहे आपण बेसमेंटला काहीतरी जाऊन बसायचं. तो ही वॉज प्रिपेअर्ड फॉर दॅट ऑल्सो. ही ओव्हर थिंकर लोक असतात की असे सिनारिओ बनवतात त्याच्यासाठी तयार, त्याला काय तोडणार आहेस तू,
असं झालं तर असं करायचं, असं झालं.
ओव्हर थिंकरला फक्त सेल्फ हार्म तो स्वतः करू शकतो. म्हणून म्हणतो जर ओव्हर थिंकिंग बॉडीला हार्म नाही करत आहे ना, तर दॅट इज अ हेल्दी ओव्हर थिंकिंग.
ग्रेट.
कारण की भाऊ हलणार ना तू कुठेतरी. मला अजूनही वाटतं इफ आय डोंट गिव्ह माय बेस्ट बिफोर आय गेट मॅरिड, कारण लग्नानंतर माझी पहिली प्रायोरिटी माझी बायकोच पाहिजे. बिकॉज आता माझं किती अवघड झालंय बघा, मी जाईल तिथं प्रेमाबद्दल छान छान बोलतो, मी फ्रेंडशिप बद्दल छान छान बोलतो, मी आई वडिलांच्या नात्याबद्दल छान छान बोलतो, त्यावेळेस मी आजीकडे गेलो,
नवरा बायकोच्या नात्याबद्दल छान छान बोलतो,
माझे काका काकी तसे राहतात सगळे मी बघितलेले. किंवा आमच्या आता मला गर्लफ्रेंड नाही बट माझ्या विद्यार्थ्यांना गर्लफ्रेंड आहे, त्यांचं मी बघतोय हाऊ दे आर बिकमिंग अ गुड कपल, त्यांचं पण मी सांगतोय. आणि त्या दिवशी आजीकडे गेलो मी, आणि आजीनं मला असला लोड दिला. आजी म्हणली भैया तू एवढं सांगतो सगळ्यांना की असं नातं असलं पाहिजे, प्रेम असं असलं पाहिजे. म्हणले उद्या जर तू तुझ्या बायकोला चुकून काय बोललास, तिनं जर तुझी ती जुनी रील दाखवली की हिथं तर तू असा बोलतोय, हिथं तर तू असा बोलतोय, आता काय तुझं कसं करायचं. किंवा तू तुझ्या पोराला कधी मारलं तर तिनं दाखवलं पप्पा तू तर तुझ्या पप्पा बद्दल असं म्हणायचं, तुम्हाला चान्सच देणं असं करायचं. तर मी माझी वाट लावून घेतलेली ऑलरेडी. आय हॅव लेफ्ट विथ ओनली वन ऑप्शन टू बिकम अ गुड हजबंड, गुड पॅरेंट, दॅट्स इट.
ऑर यू नीड टू फाइंड अ पार्टनर जी हे ऍक्सेप्ट करेल की तो जे इथे बोलतोय ना ते जगासाठी बोलतोय, तो व्यक्ती म्हणून खूप वेगळा आहे.
आणि
एक एक
असं मान्य करून ती तुझ्यावर प्रेम करेल.
मी एक गोष्ट सांगतो, प्रत्येक जण अशा गोष्टींबद्दल बोलतो जे वर्जन त्याला अटेंड करायचं. ओके
ओके,
मी खूप रिअलिस्टिक बोलतो. मला खोटं कसं असतं माहितीये ना, की मी जे आतापर्यंत स्टोरी सांगत आलो किंवा माझं जे काय ते खरं सांगत आलो, 4-5 वर्षांनी जेव्हा काहीतरी असेल आयुष्यात, कुणालाच असं सांगू शकत नाही की सौरभ भोसले एक्सपोज. मी सांगितलंय भाऊ सगळं आहे ते, तू कशाला रिसर्च करतो. बरोबर आहे ना? आणि जेव्हा तुम्ही एवढं ओपन राहता ना, दॅट मीन्स यू आर रेडी टू फेस. अरे बाबा, आयुष्याने एवढी वाट लावली आधी, तुम्ही जे आहे ते सांगितलं तर लोकांना तेच रिलेट होत ना.
नक्की.
आणि जसं तुम्ही मला आता तुम्ही ना बॉदर करतात ह्या दोन गोष्टी, आई वडील आणि मग करिअर रिलेटेड दोन गोष्टी बॉदर करतात, की मला असं नेहमी वाटतं की ते 2 वर्ष इंजिनिअरिंगला वाया घालवली मी.
त्याच्या आधीच पब्लिक स्पीकिंग सुरू करायला हवी होती.
खूप चांगल्या ठिकाणी असतो. आणि जेव्हा टिकटॉक आलं तेव्हा मी एक रील टाकलेली 5 बेस्ट बुक टू रीड, आणि मी लगेच डिलीट केलं, बिकॉज टिकटॉक बिकम डान्स प्लॅटफॉर्म एनी हाऊ, लिपसिंग प्लॅटफॉर्म. तर पप्पा तेव्हा म्हणलेले, अरे टाक भैया व्हिडिओ, पप्पा म्हणलेले मला. जर मी टिकटॉकवर तेव्हा व्हिडिओ टाकले असते, जर मी एनी हाऊ रील्स वरती तेव्हा कन्व्हर्टेड असतो, तर मग आता वेगळ्या स्टेजला असतो. पण मला एक गोष्ट कळते, देवाने मला जे दिले ते खूप लेट दिले, आधी मला तयार केले त्या गोष्टीसाठी.
Exactly.
मला ते घेता येते. जर मी 22व्या वर्षी मला 100K फॉलोअर 200K फॉलोअर असते, तर मी जास्त अरोगंट, रूड आणि सेल्फिश असतो. आता माझ्यात त्या इमोशन्स नाहीत, मला दिले मला फरक पडत नाही. यु विल सी मी रोमिंग अराउंड 1-2 व्हीलर, यु विल सी मी इन लालपरी. कधीच मला असं वाटत नाही मी तोच व्यक्ती आहे, तोच मनुष्य आहे. जेवढं तसं राहाल तेवढेच वेळ तुम्हाला ते चिरतरून जात, कारण हे एका दिवसात असं जातं.
हो हो. ओके. आणि जितके जमिनीत तुमचे रूट्स जितके रुजतील तितकेच तुम्ही वर वाढू शकता.
आणि सगळ्यात भारी माझा भाऊ आहे, आई वडील
छान जमिनीवर ठेवत असतो तुला.
तू घरी ये, चल तू आमची इथं, तूच आहेस भैयाच आहेस तू आमचा. आकाश मला आकाश बोलतात घरी, इथं नाही. सो जर कधी आयुष्यात वाटलं ना, अरे भाऊ खूप सक्सेस मिळलंय, खूप काय मिळलंय, बहीण भावाला कॉल करा. पहिला बहीण भावाला कॉल करा, किंवा जमिनीवर जाणतो तुम्हाला. द बेस्ट थिंग अबाउट सिबलिंग्स इज भाऊ किंवा बहीण तुमच्याशी खोटं बोलत नाहीत, लाळेत घोळत नाहीत तुम्हाला. आई वडील कसं म्हणणार की तू येडायस,
हो
माझा भोळा आहे म्हणणार. बाबू भैया भोळा आहे. बहीण भाऊ तसे नसतात, ते डायरेक्ट म्हणा तू खोळाय का रे, तुला कळत नाही का. दॅट्स व्हाय हॅव्हिंग सिबलिंग कझिन्स इज नीडेड
व्हेरी मच.
ते कान टोचतात डायरेक्ट, कारण त्यांना हे ड्रामा नको, हे मुद्द्याचं ऐक तू. आणि आय एम ब्लेस्ड विथ सच पीपल,
आणि दे गिव्ह इट टू यू स्ट्रेट.
अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट,
नो फिल्टर, नो शुगर कोटिंग.
एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. इवन आजी आजोबा पण खूप भारी समजवतात, ते त्यांची स्टोरी सांगून तुमचे कंट असतात. ओके. अँड दॅट ऑल्सो अ गुड थिंग.
आता हे झालं वैयक्तिक तुझं. हा, आता वी गो बॅक टू जी तरुणाई ज्यांच्याबद्दल आपण बोलत होतो. तर मला 2 विषयांवर तुझ्याशी बोलायचं. पहिला प्रश्न हा की तू जेव्हा म्हणालास की ही तरुण पिढी आपल्याला पुढे घेऊन जाणार, नेते कोणीही असोत पण जे तरुण आहेत आपले ते घेऊन जाणार, पण अजूनही तेवढ्याच प्रमाणात किंवा किंबहुना जास्त आपल्याला आपले तरुण हे भारताच्या बाहेर जाताना दिसतायत आणि तिथे जाऊन सेटल होताना दिसत.
बरोबर.
विच इज ओके, तो प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. पण तुला काय वाटतं की जे तरुण आज आपली माती सोडून उपर जगणं जित आहेत, असं माझं तर वैयक्तिक मत, त्यांनी काय डोक्यात ठेवलं पाहिजे जेव्हा ते भारत सोडून तिकडे जातात.
ओके. सो फर्स्टली नो ऑफेन्स टू एनीवन, आणि मला माहित नाही वाय दे टेक दिस डिसिजन ऑर एनिथिंग. मी पण अँबिशियस आहे, मी पण काही निर्णय घेतले आयुष्यात. बट मला असं वाटतं ना की काही कंट्रीजचे काही रुल्स असावेत. द अमाऊंट ऑफ मनी कंट्री इन्व्हेस्टेड इन यू, गिव्ह इट बॅक अँड गो टू अनदर कंट्री.
दॅट इज सो इम्पॉर्टंट. बरोबर, कारण आपलं सबसिडाइज एज्युकेशन.
एक्झॅक्टली. सो मेनी थिंग. अरे मी काय म्हणतो बाळा, 10-20 वर्षांनी अशी वेळ येईल की आपल्या देशात लोक येऊन बसतील. ओके, टू लिव्ह अ गुड लाईफ येणार. प्रत्येक देशाचा एक काळ येतो. का सोडतात मला माहित नाही, बट देश सोडा रे. आई बापापासून एवढ्या लांब नाही जायचं.
अगदी खरं.
देश 20 नंतरचा भाग आला. आई बापापासून एवढ्या लांब नाही जायचं की आईला तू सकाळी उठलाय तिकडे, तेव्हा आई रात्री 2 वाजता वाट बघणार तुझ्या कॉलेजची, का तू सकाळी 8 जॉबला गेलाय. मग तू लांब जाऊन सफरिंग कोणाला आलं, आईला चालेल. आणि आपण म्हणतो की डिजिटलाइज होतंय जग, तर कर की मग. ओके,
इथे बसून कर.
एक्झॅक्टली. माझे पण मित्र, इवन आय विल बी डुईंग शोज अब्रॉड ऑल्सो इन कमिंग डेज.
बट मी असं म्हणतोय ना, मी अजूनही एक गोष्ट असं मान्य करतो की मला माहित नाही लोक का एवढी बाहेर जातात किंवा आय डोंट नो, आणि अभिमान वाटण्यासारखं पण आहे किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, पण माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की तुम्ही तुमचे रूट्स विसरू नका, कधीच विसरू नका. जेव्हा मी कुठल्याही पॉडकास्टला जातो, शोला जातो, मी डायरेक्टली सांगतो माझं गाव मधवापूरवाडी किनी मधलं गाव आहे, कोरेगाव तालुका सातारा, आणि माझं इंट्रोडक्शन कधीही बदलणार नाही.
बरोबर.
कारण त्या गावात मी, माझं जन्म कोरेगावचा आहे, माझं मूळ गाव ते, मी भोसले आहे तिथला, आणि मी हे सांगणं माझं कर्तव्य. माझं कधीतरी आमच्या घरावर वेळ असेल त्या गावातल्या माणसांनी मदत केली असेल, पण माझ्या वडिलांना, माझ्या आजोबाला,
अगदी
मी जेव्हा जेव्हा तोंडात नाव घेतो ते ऋण फेडण्यासारखं आहे ना. मला दोन तीन गोष्टी अशा वाटतात की अरे एक टाइम ठरवावा. म्हणजे मला शाळेतलं जीवन का आवडतं आय डोंट नो, बट सकाळचं 10 किंवा 9:30 प्रत्येक सोसायटी जिथं राहतो तिथं जनगणमन चालावं. अहो कसली ती भावना आहे, लोक एकत्र येतील आणि 5 ते 1 मिनिट जेव्हा ते उभं राहतील तर ती एक युनिटीची भावना येईल की डे स्टार्ट
होत सगळे सेम आहोत.
एक्झॅक्टली, लाईक युनिफॉर्मॅलिटी सगळ्यांमध्ये. सो बाहेर जाताना मला फक्त एकच वाटतं की लईच तुला बाहेर जाऊ वाटायला लागलं तर तू स्वदेश बघ, ठीक आहे, जायच्या आधी. त्यानंतर अजून एक पिक्चर आहे, त्या मुव्हीचं मी नाव विसरलो, बट त्याचं तेलुगूचं मराठी सॉरी हिंदी वर्जन आहे ते उडान म्हणून आहे.
हो,
यू शुड वॉच इट. सूर्या आहे, सूर्याचा मूवी येतो. आणि आय डोंट नो व्हाय, बट हे कमी होताना दिसेल आपल्याला असं मला वाटतं. बिकॉज फॅसिलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर इज ग्रोईंग हिअर. आणि आपल्याकडेच पुणेच घ्या तुम्ही, की देर आर सो मेनी फॉरेन क्लायंट्स कमिंग हिअर. लोकांनी कितीही बंबा मारू द्या, नोकऱ्या जातात किंवा काय, त्याची दुसरी एक बाजू आहे की काही गोष्टी येत आहेत पण.
ओके,
सो मला अपील असू शकते, मी काही जास्त बोलणार नाही या विषयावर, बट डू थिंक थ्राईस, बिकॉज द डे यू स्टेप देअर इन अनदर कंट्री, माझ्या घरातले पण काही लोक आहेत, द फर्स्ट थिंग यू कॉल अँड से की आय मिस फूड,
आय मिस मदर,
आय मिस माय मदर, आय मिस द वॉर्म पिलो, द ॲटमॉस्फिअर. मग तू कशाला गेला?
बरोबर आहे.
मी पुण्यात आल्यावर पण ते सगळं मिस केलं, येत आल्यावर. पण मी कधी माझ्या मम्मी पप्पाला सांगितलं, अरे त्यांनी काळजाचा तुकडा काढून तुला तिकडे ठेवलाय, आणि तू पहिला कॉल करून हे सांगतो की मी किती त्रासात आहे.
खरं
ही मॅच्युरिटी आहे ना, की नाही सांगायची ही गोष्ट, दॅट्स अडल्टहूड.
येस,
दॅट इज अडल्टिंग, की यू आर फिलिंग इट बट यू शुड नॉट से इट.
बरोबर.
दॅट्स व्हॉट आवर पॅरेंट्स डीड. हेच आपल्या आई वडिलांनी केलं इतके वर्ष, हितो होतं पण हितून बाहेर नाही आणून दिलं आणि स्माइल केली. मग एका पिढीचा, मी म्हणतो एका पिढीचा पैसा दुसरीकडे जाऊ नये, पण जबाबदाऱ्या जाव्यात ना ह्या सस्टेनेबिलिटी. सो बघा आता विचार करा जे काय असेल त्याने. जर गेला असाल तुम्ही युएसए युके दुबईला तर लवकरच टूअर करतोय, तिकीट घ्या आणि आपण तिथं
हे ब्रँडिंग.
सो आपण तिथं भेटू. सो यू विल गेट.
मला अजून एक तुला विचारायचंय, हा की ठीक आहे, तिकडे जातात हे करतात वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. जे नवीन अडल्टिंग ही एक नवीन टर्म आहे, हा तशीच आजकाल जी कानावर खूप टर्म येते ती म्हणजे सिच्युएशनशिप. ये क्या फंडा आहे यार सिच्युएशनशिप.
सांगतो ना, मला काही दिवस एक क्रिएटरची रील आलेली, मला माहित नव्हतं, मी लिटरली शेअर केलं. ती रील एवढी फनी होती, एवढी भारी बनवली, नाही बॉस आय गेस एकच छावून होता, भारी क्रिएटर येतो. तर ती रील पाहिली मी आणि नंतर मी सर्च केलं कायला हा शब्द आहे का, तर आहे शब्द. ते सांगितलं की सिच्युएशन नुसार आपण एकमेकांसोबत राहायचं, इफ द सिच्युएशन प्रिव्हेल्स वी विल स्टे टुगेदर, इफ नॉट वी लिव्ह. आणि अजून एका सेशनला एक मुलगी आली आणि तिनं सर विचारलं की देर इज नो टर्म आणि आय एम इन टेक्स्टेशनशिप विथ समवन.
टेक्स्टेशनशिप
म्हणलं आईच्या गावात हे काय विषय. टेक्स्टेशनशिप म्हणजे काय? म्हणजे फक्त टेक्स्टवर बोलायचं, नो कॉल्स, नॉट हिअरिंग व्हॉइस, नो व्हिडिओ कॉल्स. भाऊ त्याच्यापेक्षा मी चॅट जीपीटी बर बोलन, मी स्नॅपचॅट बॉट बर बोलन, ती मला नाराज करणार नाही. ओके,
सो नवीन शब्द
एक्झॅक्टली
टेक्स्ट काय 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 परत
टेक्स्टेशनशिप म्हणजे टेक्स्टवर बोलत. आणि ही 16 वर्षाची मुलगी होती एसपी कॉलेजची, शोला आलेली.
बापरे,
आय वॉज लाईक अख्खी ऑडिटोरियम मधली लोक अशी बघतात, बाई काय हे टेक्स्टेशनशिप. सिच्युएशनशिप तर खूप लांब. आणि मी एक गोष्ट सांगतो, काही इमोशन्स आहेत ना, नका लवकर एक्सप्लोअर करू. काही कॉन्टेंट, काही वेबसिरीज आय रिग्रेट वॉचिंग देम, नका लवकर बघू. निरागस्तीमध्ये खूप गोष्टी असतात,
अगदी
त्यातून खूप भारी गोष्टींचा जन्म होतो. काही गोष्टी, काही इमोशन्स जेवढ्या लवकर कळतील तेवढं तुम्ही त्यासाठी क्रेव कराल, आणि तुमच्या आयुष्यात लिहिलं नसेल तर ती इमोशन झगडून घ्याल आणि अशा व्यक्तीकडून घ्याल जो लायकीचा नाही. म्हणजे प्रेम काय हे जर लवकर वयात कळलं तर तुम्हाला प्रेम पाहिजे वाटणार आणि तुम्हाला व्यक्ती बरोबर यायची वाट तुम्ही बघणार नाही. जे जे लायकी नाही त्याच्याकडून प्रेम मागणार ते तुम्हाला टॉक्झिक वागणार तो जाणार. वाढू दे वय येऊ दे जबाबदार आहे प्रेम काय करू दे मग कळ प्रेम मिळणार आहे.
अगदी खरं.
हे इन्व्हायटेड डिप्रेशन नको. इन्व्हायटेड तुम्हाला डिसअपॉइंटमेंट कधी होतं जेव्हा फोर्स करता तुम्ही गोष्ट. बरोबर बघा ना तुम्ही की फिअर म्हणजे माणूस कसा असतो बघा की तुम्हाला माहिती आहे अंधाराची भीती आहे तर तुम्ही नाही जात अंधारात. बट एकदा दोनदा तीनदा त्याचा पार चुरगाळा केलाय त्याच्या हृदयाचा ते परत माती खायला जात. बिकॉज का तर अल्टिमेटली वी नीड समवन टू लीन ऑन.
Yes.
बरोबर. मग ते कम्युनिकेशन मधून होऊ शकतं, शेअरिंग मधून होऊ शकतं,
टेक्स्टमॅनशिप मधून
होऊ शकतं. प्रत्येकाचे एक आउट ऑफ वेंटिंग आउट इज वे ऑफ वेंटिंग आउट किंवा स्वतःला एक्सप्रेस करायचा वे वेगळा आहे. सिच्युएशनशिपचं म्हणलं ना तर मी अशा लोकांच्या 20 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये पण नाही राहायचं मला. की मी अशा सोबत मी बोलू शकत नाही की तुला काय अर्क कळला आयुष्याचा. सो जसं तुम्ही सिच्युएशनशिपचं सांगितलं की सिच्युएशनशिप अशी कंटे चला प्रत्येकाला प्रत्येकाची चॉईस आहे, लिबर्टी आहे जे काय एक्सेप्ट करायचं आहे त्याला. बट सिच्युएशनशिपमध्ये असणाऱ्या किंवा ह्या सिच्युएशनशिपला मानणाऱ्या लोकांच्या 20 किलोमीटरच्या दायऱ्यात बी मला राहायचं नाहीये.
Okay.
त्याच्या सहवासात पण मला राहायचं नाही कारण हा रोग मला नकोय. ठीक आहे की हे खूप कॉन्टेजियस आहे, नवीन नवीन शब्द येतात आणि आपण लगेच ते अडॉप्ट करतो. सो मला हे नकोय. मी असा व्यक्ती नाही की कोणासोबत तरी मी काही संबंध ठेवेल बोलेल आणि मला कनेक्शन होणार नाही. एवढं मला प्रॅक्टिकल बी व्हायचं नाही आणि सिच्युएशन बेस्ड बी व्हायचं नाही. यूज अँड थ्रो हा विषय नाहीच माझ्या आयुष्यात ना कोणाच्याच नसतो. आणि किती जरी तुम्ही सिच्युएशनशिप म्हणला द डे यू गेट इंटिमेट विथ समवन अहो का नाही येणार फिलिंग तुम्हाला. बरोबर आहे. अरे काय कुत्री मांजरे आपण आपण कोण आहे. आपण मनुष्य आहे. वी आर ब्लेस्ड विथ इमोशन्स. अरे आपल्याला वेंट म्हणजे आपल्याला जाहीर करायला शब्द दिलेत रे. आणि मग तुम्ही कसं म्हणता की एखाद्याच्या सहवासात राहीन त्याच्यासोबत मी फ्लॅटवर राहीन बट देर विल बी नॉट स्ट्रिंग नो स्ट्रिंग अटॅच अँड नॉट सी. तुमचं ओपिनियन आहे मला हेट कमेंट द्यायचे असतील द्या मला काही घेणं देणं नाही. बट मला एक गोष्ट माहितीये ज्या दिवशी तुमचं हार्टब्रेक होईल ज्या दिवशी ज्याला तुम्ही म्हणता ना सिच्युएशनशिप जो व्यक्ती तुम्हाला सोडून जाईल ज्याला तुम्हाला वाटत होतं की त्याच्या असण्या नसण्यानं मला फरक पडणार आहे आणि जेव्हा फरक पडेल रडाल ना ही सेव्ह केलेली रील परत येऊन बघणार तुम्ही म्हणणार की आय अग्री. You are just delaying the acceptance je me bolte.
Right.
It's very hard for human being to get not connected when there is intimacy involved, when there is exchange of emotions involved, when there is exchange
of habit.
Exactly habit. Just imagine tumhi eka gharat rahnar sagal kar ani ka re situationship. कार सिच्युएशनशिप सगळ्यात जास्त सिच्युएशनशिप आपली कोणापुरती सांगतो आई बापावर. कामापुरते वापरले आई बापा पण बरोबर सिच्युएशनशिप तिथे शूज पाहिजे दे नंतर मम्मीला तुला काय कळतंय तांब्या उचला ना तू घडी घाला ना कपड्याची. सिच्युएशन आली की मम्मीचा युज केला नाही की मम्मीला काहीच कामाला नाही आला.
बरोबर
आहे. ट्रीपला पैसे पाहिजे 10 दिवस पप्पावर गॉड बोलला नंतर पप्पा जेवला का नाही बघा ना बी. ही सिच्युएशनशिप होती ऍक्च्युली. हे प्रो आहेत लोक बट हे माहित नव्हतं. सी आय एम टेलिंग दिस इन अ ह्युमरस वे बट इट इज अ बिग इश्यू.
इट इज अ व्हेरी बिग इश्यू.
मी सरळ सांगतो काही इमोशन्स नका एक्सप्लोअर करू नका घाई करू. काय होईल सगळं आधी एक्सप्लोअर करून बसाल खूप लोक येऊन जातील आयुष्यात आणि जो खरा चांगला येईल ना त्याला काय नाही देऊ शकणार.
आणि मग ते किंमतच नाही
राहणार. मी माझी थेअरी मी सांगतो ना मी वैचारिकच्या व्हिडिओमध्ये एका बोललेलं की माझी 9 वर्षाची थेअरी आहे जी अप्रूव्ह होईल नाही होईल मला माहित नाही बट देर इज अ थेअरी दॅट आय बिलीव्ह इन की तुमच्या आयुष्यात जनरली 10 लोक येतात असं धरून चालू. हे कॅल्क्युलेशन जनरली 10 लोकांचे 1000 पण येत असतील तुमच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करा. तर पहिली 9 लोक जे येतात ना ते टॉक्झिक असतात मोस्टली असं धरून चालू.
वेगवेगळ्या प्रमाणात
की थोडं आणि तुम्ही अजिबात टॉक्झिक नसता तुम्ही असेच असता. मग प्रत्येक व्यक्ती येतो सोडून जाताना थोडी टॉक्झिसिटी थोडे डाऊट थोडं ट्रॉमा तुमच्या देत राहतो आणि 10वा व्यक्ती येतो ना तो अजिबात टॉक्झिक नसतो खूप छान असतो. आणि त्या 10व्या व्यक्तीची तुम्ही पहिले टॉक्झिक व्यक्ती बनता.
ओ माय गॉड.
बिकॉज तुमच्यात एवढी टॉक्झिसिटी साचलेली असते यू हॅव नथिंग टू ऑफर बट टॉक्झिसिटी. सो त्या 10व्या हे सर्कल असं चालू राहतं. सो आय जज पीपल ऑन बेसिस ऑफ व्हॉट कंडिशन दे आर इन नॉट व्हॉट दे आर सेईंग ऑर हाऊ दे आर बिहेव्हिंग. कोणीही माझ्यासोबत कसंही वागलं तर मी बघतो तो आता काय सिच्युएशन मध्ये. अरे बाबा नाही त्याच्या घरी गोष्टी चांगल्या चालू, नाही तो वागू शकत माझ्यासोबत चांगला, नाही तो बोलू शकत माझ्यासोबत चांगला, अरे त्याच्या घरी मेडिकल कंडिशन आहे, नाही मी एक्सपेक्ट करू शकत त्यांना माझ्या चांगल्या कार्यक्रमात यावं. अंडरस्टँड द सिच्युएशन, द टाईप ऑफ सिच्युएशनशिप शुड बी देअर इज दिस.
बरोबर बरोबर.
सिच्युएशन नुसार तुम्ही एखाद्याला त्याची स्पेस देणे की हील अँड देन कम.
बरोबर.
ओके. सो आय एम अगेन्स्ट दिस थिंग्स आणि आय एम नो वन. तुम्ही मला हेट कमेंट देऊ शकता ज्यांना द्यायच्या त्या. एक गोष्ट घडली मॅम माग, आय स्पोक अगेन्स्ट एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वेन यू आर मॅरिड. ओके. जेव्हा तुम्ही बंधनात आहे, मला एवढ्या कमेंट्स आल्या लग्न झालेल्या लोकांकडून की तुला लग्न कर एकदा, रोज डाळ भात कसा खायचा, हे काय. आय वॉज लाईक डॅम भाऊ, मला लग्न करायची इच्छाच गेली की तुम्ही चीटिंग जस्टिफाय कसं करताय, कसं करताय चीटिंग जस्टिफाय. आणि इतक्या कमेंट्स अँड 70% ऑफ देम फ्रॉम ऑलरेडी मॅरिड लोक जी होती ती. मग का रे असं कसं, म्हणजे मला हा विरोधाभासच पटत नाही मॅडम की अल्गोरिदम मध्ये भक्तीकडे चाललेली लोक आहेत, देशभक्तीकडे चाललेली लोक आहेत, देवाकडे चाललेली लोक आहेत. ती लोक त्यांच्या बायोमध्ये काही गोष्टी लिहितायत, माझ्यासारखीच ती लोक आणि वागतायत दुसरं. मग कुठला खरा व्यक्ती आहे हा. मग म्हणून मी सरळ म्हणतो ना की माझ्या आयुष्यात अशा लोकांना मी स्थान दिलेलं आहे, सिच्युएशनशिप आहे आमची अशी म्हणू शकतो, जे मी पर्सनली ओळखतो.
राईट. पण मला काय वाटतं माहितीये का सौरभ, की ज्या पद्धतीने कम्युनिकेशन चा स्फोट झालेला आहे की प्रत्येक गोष्ट बघ ना, आपल्या फोनमध्ये प्रत्येक गोष्ट कनेक्टेड आहे. म्हणजे मी बुक माय शोवर एक शो बुक केला तर मला गुगल अलर्ट येतं की गुगल मॅप्सचा अलर्ट येतो की आत्ता नाही म्हणजे तू शोधला वेळेत पोचशील. ओके. सो हे इतकं कनेक्टेड असल्यामुळे आय थिंक ह्युमन टेंडन्सी, आणि आपले इंडियन लोकांना सिनेमा का भी वही प्रॉब्लेम आहे. वी हॅव बीन सेलिंग रोमॅन्स फॉर सो लॉंग. आपल्या जगण्याचा ना रोमॅन्स, प्रेमात पडणं, हे करणं. माझा प्रश्न हा आहे की पर्पज आयुष्याचं, म्हणजे ऑफकोर्स प्रत्येकाला एक कोणीतरी साथीदार पाहिजे.
Exactly.
बरोबर. पण आपल्या आयुष्याचं ते साथीदार मिळवणं हे ध्येय असू शकत नाही ना. प्रत्येकाच्या आयुष्याला काहीतरी ध्येय पाहिजे.
ओके. यस.
आणि मला असं वाटतं की तू त्या दृष्टीने काही कॅम्प्स आणि हे कंडक्ट करतो.
यस.
सो हे जे तुझं प्रोजेक्ट विजन्सी आहे.
यस. सो पहिली गोष्ट, मी पण एकीकडे निब्बा होतो जसं मीम्स मध्ये सांगतात आणि सगळे असतात की तुम्ही केस रंगवता, तुम्ही हाय वेस्ट जीन्स घालाल किंवा काहीतरी अशी स्टाईल कराल, हातात कोयती घेऊन फोटो काढाल, इवराडा धूर भाईचा बर्थडे, आणि प्रत्येक जण निब्बा असतो किंवा मुलगी ते पफ वगैरे स्टाईल जी काय वाटेवर इट मे बी अँड इट साऊंड क्रिंज नाऊ, बट एव्हरी वन इज अ निब्बा अँड निब्बी वन्स, बिकॉज चॉईसेस बदलतात. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही निब्बा निब्बी होता तर 6 वर्ष आधीचे फेसबुक फोटोज बघा आणि कॅप्शन बघा तुमच्या स्वतःचे, ते कॅरेक्टर तुम्ही नाहीये. एक्झॅक्टली, तुम्ही ते कॅरेक्टर नाहीये. आणि एक लक्षात घ्या, आळीचंच फुलफाक्र होतं. सो इट्स ओके टू बी निब्बा. निब्बाचाच मॅच्युअर व्यक्ती सिग्मा मेल होऊ शकतो, सिग्मा फिमेल होऊ शकतो. सो इट्स अ ट्रान्झॅक्शन दॅट वी नीड. मी बोमलून सांगत असतो की कोणता कॉन्टेंट बघताय ना हे खूप गरजेचं आहे. द टाईप ऑफ कॉन्टेंट यू कन्झ्युम इज द टाईप ऑफ पर्सन यू बिकम. इट्स बीन 5 इयर्स आय एम टेलिंग पीपल दिस. इट्स नॉट अबाउट द टाईप ऑफ पीपल यू हँग आउट विथ. आता संगतच राहिली नाही, संगत हाच कॉन्टेंट आहे. अल्गोरिदम, आता ही रील पण येईल ती बी अल्गोरिदम मुळेच तुम्हाला असणार आहे. अल्गोरिदम हॅज मेस सो मेनी थिंग्स, रिलेशनशिप, बाईंग हॅबिट, एज्युकेशन सिस्टीम, एव्हरीथिंग. तुम्ही दाखवतात की दिस इज रोमॅन्स, दिस इज हाऊ यू शुड प्लॅन युअर वेडिंग, ह्या प्रकारे तुम्ही तुमचा बर्थडे करा, ह्या सॉंगवर हे, मग लोक सेव्ह करतात, मग लोकांना तशा रील येतात. कपल गोल्स, फायनान्शियल गोल्स, एव्हरीथिंग इज पुश्ड बाय अल्गोरिदम, इच अँड एव्हरीथिंग. आणि तुम्ही डिसाइड करता मला हे अटेंड करायचंय लाईफमध्ये, आणि ते रिअलिस्टिक आणि अनरिअलिस्टिक मॅच होत नाही. सो अल्गोरिदम मुळे बरेच रिलेशनशिप तुटले, बऱ्याच लोकांचे बँक मध्ये बॅलन्स कमी झाला, बरेच लोकांची इमोशनल स्टॅबिलिटी गेली, आणि तीच अल्गोरिदम आज ही रील तुम्हाला दाखवते. बरोबर आहे. सो अशा रील्स किंवा असे व्हिडिओ जे खरंच एनलायटिंग आहेत, ज्यात रिअलिटी बोलते ना, ते सेव्ह करा. मोस्टली सोशल मीडिया कंपनीज असे व्हिडिओ दाबतात, कारण हे त्यांचं डोपामिन आणि व्हायरल रीलचा जो स्टॅटिस्टिक्स असतो तो कट करणार आहे. म्हणजे एनलाइटन केलं की हे चालणार नाही,
चालणार नाही.
बट असे व्हिडिओ सेव्ह कराल तेव्हा तुम्हाला कळेल तुमचा अल्गोरिदम पण सेट होते. वेन यू से नॉट इंटरेस्टेड, व्हिडिओ गायब होणार आहेत. सो बी केअरफुल व्हॉट यू सेव्ह, शेअर अँड कमेंट. तेच तुमची लाईफ बनते अल्टिमेटली.
अगदी
बरोबर आहे की काहीतरी दिसलं की तुम्ही खरेदी करता, असा बर्थडे, असे लग्न, असं कॉलेज, असा कॅफे. ओके, दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं, वी हॅव ग्लॅमराइज सो मेनी थिंग्स. मला असं वाटतं प्रेम ही ग्लॅमराइज करायची गोष्ट नाही, ही प्रायव्हेट आणि एकदम निखळ गोष्ट,
निर्मळ
एकदम, की असं तिचं माझं आहे आम्हालाच माहिती बस, जे आमच्या वेळी होतं ना आमचं आहे,
आमचं आहे
बस, हे तुझं काही नाही, आमचं आहे. आता इट हॅज बीन ग्लॅमराइज सो मच की पुटिंग स्नॅप्स टुगेदर,
मी ते नाही केलं तर
मी कितीतरी अशी कपल बघितल्यात आणि तुमच्याकडे पण असतील की नकारा टाकू तुम्ही दोघांचे फोटो, तुम्ही 3 महिने डे आउट विथ मू, डे आउट विथ माय पिल्लू सगळीकडे गेलं आणि 3 महिन्यानंतर तिचा किंवा त्याचा पहिला स्टेटस पडतो, सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुला सेल्फ लव्ह हे इम्पॉर्टंट आहे काळाय, एखाद्याची वाट लावायची वाट बघायला लागली का? मग हे अपडेट अख्ख्या जगाला दिले तुम्ही, 3 महिने आम्ही डेट केलं, सेल्फ लव्ह इज इम्पॉर्टंट. नाव इमॅजिन आता त्या दोघांचं पास्ट कोणी डिटरमाइन केला? समाजानं. दोघांची लग्न ठरवताना हे निघणार नाही,
नक्कीच निघणार.
पास्ट नसलेला पास्ट समाज क्रिएट नाही करणार. सो कीप युअर प्रायव्हेट लाईफ प्रायव्हेट. हा, आता एखादा मुलगी मुलगा 3 महिने टाकले त्यांनी स्टोरी, त्या दोघांचं लग्न, लग्न सोडा काय बी करताना त्यांचा पास्ट काढणार? जो पास्ट नाहीच, दोघांनी एकमेकाला सोडला असेल, मे बी व्हायलेंट असेल तो किंवा ती, अबिजिव्ह असेल तो किंवा ती, हे समाजाला माहिती आहे. हे काय म्हणणार, तिने 3 फिरवले, ह्यानं 2 फिरवले का? तर तुम्ही सांगितलं मी फिरवले.
खरं खरं
नको र, तुझं तुलाच माहित पाहिजे, तुझा सगळ्यात मोठा खजिना आणि ट्रेजर तुझा डाटा आहे, तुझी प्रायव्हेट लाईफ आहे. कमिंग बॅक टुवर्ड्स ग्लॅमरायझेशन, का लोक जातात शेत तिकडं, का लोक जातात बीचला, का लोक जातात कोकणात, का नको त्यांना एसी, का चुलीवरचं पाहिजे? वय वाढेल, पैसे येईल तसं कळलं, नको ग्लॅमर मला. मला शांत आयुष्य पाहिजे, जे आपल्या इंडियामध्ये ऑलरेडी होतं. ग्लॅमर काय अडॉप्ट केलं की बिकॉज इट शोज की ही दिस लेवल ऑफ स्टँडर्ड नीड्स टू बी अटेंडेड, आणि त्यामुळे ग्लॅमरच केल्या गोष्टी. आणि ग्लॅमर आणि ह्या सगळ्या गोष्टींची सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का, माणूस स्वतःची अवकात किंवा लायकी सोडून खर्च करतो. आणि असते प्रत्येकाची, कोणी काही बी म्हणू दे, कुवत तरी असते एक, कि मग त्याला दिसत नाही एवढी मोठी गोष्ट आहे. 2 गोष्टी करतात, एक तर कुवत वाढवतो माणूस, ते खूप कमी होतं, कारण हातपाय नाही, कारण आपल्याकडे लेझी ड्रीमर्स खूप सारे आहेत,
खूप आहेत.
ड्रीम लय मोठं बद हातरुणातून बाहेर नाही निघायचं. आय वॉज वन ऑफ देम. अल्टिमेटली मला रिझल्ट मिळले, मग मी काम करत गेलो. सो ग्लॅमरायझेशन थांबलं पाहिजे. आता तुम्ही पण फिल्म फेटर्निटी खूप जवळून बघितलेली आहे, फिल्म सारखी घेतली पाहिजे. करण जोहरच्या मूवीजचा खूप आपल्यावरती इन्फ्लुएन्स आहे, की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता की आपल्याला असं वाटतं की 4 पोरी येतील, मुंडा कुकड का मारला, असं काय नसतं बाबा. तुम्ही कॉलेजमध्ये गेल्या गेल्या वॉचमन म्हणून तो आयडी कुठे, आयडी घाल. एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी ही आहे. तो लय पिक्चर बघून माझं कॉलेज असं तसं म्हणायचं नाही, मला आजपर्यंत एकही पोरग भेटलं नाही जे म्हणतं माझं कॉलेज चांगलंय. कॉलेज सोडल्यावरच म्हणतं माझं कॉलेज चांगलं होतं. काही गोष्टी गेल्यावरच त्याची किंमत कळती. सो रियालिटी वर्सेस एक्सपेक्टेशन ही आहे. आणि लेट गो. कोविड नंतर एक गोष्ट शिकलो, कुणाची एक्सपायरी डेट आपल्याला माहित नाही, जेवढा वेळ आहे लय चांगलं वागायचे. सो प्रोजेक्ट विजन्सीचं आधीचं नाव विजन्सी होतं, अँड टू गिव्ह अ प्रॉपर मिनिंग, आय साइड इज अ प्रोजेक्ट, इट्स अ प्रोजेक्ट. ओके, सो इट्स अ कम्युनिटी, नॉट एनजीओ ऑर एनीथिंग, इट्स अ ग्रुप ऑफ पीपल असं म्हणूया. काही मुलांचा मुलींचा समूह आहे तो, जे तरुण आहेत, 16 वर्षापासून 28 वर्षापर्यंत आहेत ते लोक. सगळ्यात एल्डर मी आहे, सगळ्यात तरुण जो आहे तो 16 वर्षाचा आहे.
ओके,
द ओनली क्रायटेरिया टू बी इन प्रोजेक्ट विजन्सी इज की तुम्हाला 2 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट, तुम्हाला स्वतःची डेव्हलपमेंट फर्स्ट प्रायोरिटी, आणि मग सोशल डेव्हलपमेंट सेकंड प्रायोरिटी. जो म्हणतो समाजसेवा करायचा आहे, नाही खोड करू शकत, पहिलं स्वतःला सुधरव, मग समाज ऑटोमॅटिकली सुधारतो. आणि दुसरी गोष्ट, इथे सगळे बहीण भाऊ आहेत, हा नियम आहे.
अच्छा, ओके.
बिकॉज आय तुझं बाहेर जे काय असेल ते, कारण हे जे नातं मला क्रिएट करायचं ना, की रक्ताचं नाही पण बहीण भावाचं ह्याच्यासारखं नातं नाही. ओके, अँड इफ यु आर इन रिलेशनशिप ऑर एनिथिंग, कमिटेड फर्स्ट टू मी अँड देन यू कॅन कम. हे का करतोय, कारण जर जी चुकीची गोष्ट व्हायची चान्सेस काढला, तर वी हॅव एव्हरीथिंग टू अचीव.
बरोबर,
हे रुल्स आहेत. त्यामुळे आई वडील एवढा विश्वास ठेवतात आमच्यावर. आज ती 3 लोकांपासून चालू झालेली कमिटी 650 लोकांपर्यंत 25 जिल्ह्यात. मी मानतो त्यांच्या आई बापाला. त्यांचे आई बाप काय म्हणतात माहिती का, दर शनिवार रविवारी आमची पोरं पबला जात नाहीत, आमची पोरं पिक्चर जात नाहीत, आमची पोरं कुठे जात, आमची पोरं कचरा साफ करायला जातात, आमची पोरं इकडे जातात, आणि आमची पोरं सौरभ सरावर असतात. हे कमवले मी आयुष्यात. फॉरेन्स वगैरे येत राहतील, ते 650 लोक घरातली येत ना. कधीही मी गेलो, दॅट्स इट. मला माहितीये माझं लग्न ठरलं तर मला एवढ्या पत्रिका द्यायच्यात. बरोबर, ही लोक एक्झॅक्टली, ही लोक माझे 25 जिल्ह्यात अहो 10-12 जिल्ह्यात मी अजून गेलो नाही, पण ते पोरं अजून तिथं करतात. मग झालं की सोशल मीडियाचं
झालं ना
हे पण सिच्युएशनशिपच झाले की तिथं सिच्युएशन येतो गेला तेवढ्या पुरता त्याचा कॉल, परत 6 महिने त्याचा माझा कॉल नाही. मग तो कधीच म्हणत नाही सरांनी मला कामापुरता कॉल केला, बिकॉज वी आर डुईंग इट फॉर सोसायटी ऑल्सो.
बरोबर
बरोबर आहे. आणि वी आर क्रिएटिंग लीडर्स, टू क्रिएट अ लीडर तुम्ही पहिला टीम प्लेयर चांगला पाहिजे, मग टीम लीडर होऊ शकता. सो 16 वर्षाचा मुलगा कधी कधी ड्राईव्ह लीड करतो पर्वतीला, गडकिल्ले स्वच्छता अभियान करतो आम्ही, फूड ड्राईव्ह करतो गरिबांना, त्यानंतर क्लिनिंग ड्राईव्ह करतो, त्यानंतर फ्लड रेस्क्यू मध्ये आपल्याला जी मदत करता येईल ती, ते अन्नधान्य देता येईल ते, एकही बाहेरून पेनी न घेता, एकही रुपया न घेता आपण करतो, सेल्फ फंडेड. 16 वर्षापासून मुले आहेत, काही काही लोकांना पॉकेट मनी नाही, कुठं आणत असतील लोक. 18,000 पगार येतो, 10,000 डोनेट करतो, कसं करत असेल तो. पीजीची स्टेजी 6,500 जात.
बरोबर.
तर दिवाळीला स्वतःला काय घेणं आपण डोनेट करतो, एवढं दानशूर कसा होतो एखादा व्यक्ती कसं. मग मी तेच म्हणतो ना की आमच्या पोरांना जे समाजाचं देणं लागतो जेवढ्या लवकर कळतंय. अरे एक गॅरंटी मी तुम्हाला सांगतो, आमच्या 6,500 पोरांपैकी ना एक पण जण कोणाला वृद्धाश्रमात टाकणार नाही, कारण त्यांनी समाजात बघितलंय की बाहेर काय चाललंय. त्या आई बाबावर नीटच वागल, हा ते जेव्हा कचरा उचलाय जातो ना बाहेर, तेव्हा त्याला कळतं. मग मला किती घाण वाटत असेल ना केअर गोळा करताना.
बरोबर.
जेव्हा ते फूड पॅकेट वाटत असतो ना, तेव्हा त्याला कळत असेल ताटात राहिलेली भाजी किती वाईट गोष्ट आहे. ते घरात त्यांना आता कळतंय, घरी आधी म्हणायची काय तू कचरा गोळा कर, आता घरी कळतंय की दे आर बिकमिंग गुड सिटीजन. आणि हु एम आय, मी कोण आहे, मी एक पर्पज आहे, आय एम नो वन. त्यांच्यामुळे मी, माझ्यामुळे ते नाहीत. मी डिरेक्टली सांगतो, आय एम रिप्रेझेंटिंग देम, प्रोजेक्ट एजन्सी टीम एस बी वर्स अँड माय फॅमिली.
बरोबर.
ह्यात माझ्या फॅमिलीचं खूप मोठं श्रेय. मी सगळ्यात जास्त वेळ माझ्या एजन्सीला देतो, माझ्या आई बापाला सगळ्यात कमी वेळ मिळतो माझा. आता त्या गोष्टी बदलतात हळूहळू, कारण पोरांची मॅच्युअर होतात, सगळं लीड करतात. 5 वर्ष झाले मॅडम आम्ही कुणाकडूनही 1 रुपया घेतलेला नाहीये, कुणाकडूनही नाही. बरीच लोक जॉईन झाली, बरीच लोक आम्ही स्वतः काढतो, जो इनॅक्टिव्ह आहे तो काढावा लागणार. 1,500-2,000 लोक वेटिंगला आहेत. आता तर मी 100 वर जाणार आहे माझी कम्युनिटी 600 पासून. 100च लोक मला हवेत जी फुल्ली डेडिकेटेडली काम करते.
ओके.
अँड देन वी कॅन क्रिएट सम ग्रुप फॉर इच अँड एव्हरी.
बरोबर.
एनजीओ मध्ये पण नाही कन्वर्ट केलं, बिकॉज त्याचं वेगळं रूपांतर नको किंवा कोणी काय बोलायला नको. बरेच
लीगल आणि
एक्झॅक्टली. सो मला असं वाटलं की बाबा अशी गोष्ट, माझ्याकडे थोडेसे पैसे आलेत, ह्याच्यात पब्लिक स्पीकर्स तयार केलेत आपण, जे गुड टच बॅड टच काय, हात कसा धुवायचा, सगळ्या गोष्टींवर सांगतात सगळ्या गोष्टी. आता आर्किटेक्ट आहे एखादा, एखादा इंजिनियर आहे, एखादा डॉक्टर आहे, एखादा बीबीए वाला आहे, तर आम्ही 10 लोकांचं पॅनल करतो आणि 10वीतल्या लोकांसाठी आम्ही वर्कशॉप ठेवतो. ही बघा, ही 10 वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आणि हे खरं खरं सांगणार सिलेबस. नको जाऊ कुठल्या दादाकडे किंवा कोणाकडे, आई खेन जण ठरव काय करायचं
खरं.
आणि ही 10 लोक खरं बोलतात जाऊन, आणि कुणीही बॅड साईड सांगत नाही की अरे लय अभ्यास असतो, नाही हे असा सिलेबस आहे हे शिकणार. अरे त्या 10वीतल्या कितीतरी पोरांचं आम्ही असं वाटतं ना की त्यांचं करिअर आम्ही सेट करतोय की त्याला कळलं पुढे जाऊन काय. किंवा आम्ही सांगतो आमचं ऐकू नको, गुगलवर जा असं असं बघ, हिथन पीडीएफ डाऊनलोड कर, पीडीएफ डाऊनलोड केली की एवढं सर्च कर युट्यूबला सगळं सापडेल.
बरोबर.
आणि हे काय करतोय बरं मॅडम, कारण आम्हाला हे मिळलं नाही. कारण आमचे आई वडील होते व्यस्त पैसा कमवायला आम्हाला घडवायला, आणि ते व्यस्त नसते तर आम्ही इथं पण नसतो. सो त्यांनी त्यांचं काम केलं आणि आम्हाला हे जे व्हॅल्यूज अपब्रिंगिंग सामाजिक मिळायला हवे होते ते नाही मिळले, कारण प्रत्येक जणाला, प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्यामध्ये कन्वर्ट करायचं, चांगल्या नागरिकांमध्ये कन्वर्ट नाही करायचं.
खरंय. ट्रू. व्हेरी ट्रू. अगदी मान्य.
मी म्हणतो चांगले नागरिक बनवा, चांगला नागरिक घडला की जन चांगले नागरिक घडवायला त्याचं बटन दाबणार तो आरामात. कट्टर तोच आहे जो चांगला नागरिक आहे. आमच्या इथं पण बरेच राजकारणी आहेत, काही काही लोक असे आहेत ना की लिटरली ए टू झेड काम करतात सगळी, बट नाही लोक त्यांना मतदान देत. आणि मला खूप लोकांनी विचारलं विजन्सी असं असं पॉलिटिकल. मी एक गोष्ट सांगतो, 0% पॉलिटिक्स माझा अजूनही विचार आहे ना कधी येईल माझ्या डोक्यात. मला एकच कळतं, माझं जग छोटे, तेवढ्या जगात मला वावरायचंय, आणि जग वाढत जरी गेलं तरी माझेच लोक माझ्यासोबत राहतील. आणि विजन्सी का महत्वाची आहे, विजन्सी सारखी कन्सेप्ट का महत्वाची, अशा खूप आमचीच लय भारी असं नाही. मी म्हणतो प्रत्येक ग्रुप, प्रत्येक एनजीओ, प्रत्येक कम्युनिटी खूप चांगलं काम करते. आजकाल 20 वर्षाचं बोर्ग बस स्टार्ट करते. पुणे ब्लॉगर्सचं किती मोठं काम आहे. बरेच लोक आहेत ब्लॉगिंग करतात, बऱ्याच गोष्टी आहेत. आर्टिस्टिक कम्युनिटीज आहेत जे ओपन माइक्स ठेवतात, दे आर रिफॉर्मर्स ऑल्सो. कारण की प्रत्येक जण अपलिफ्ट करते हो. जेव्हा सगळे खांदे टाकलेले लोक एकत्र येतात ना, आणि त्यातला एखादा खांद्यावर करून बोलतो लेट्स डू समथिंग, जिंकला तुम्ही. कारण त्यांना कळतं हे आपल्यापैकीच एक होता. सो विजन्सी असं कुटुंब आहे, आम्ही कधी टीम नाही म्हणत, आम्ही फॅमिली म्हणतो. प्रोजेक्ट विजन्सी फॅमिली की असं बहीण भावांचं कुटुंब आहे जे काहीतरी करायचा प्रयत्न करतो. कोणाच्यात मयत झालीत, अहो 4 दिवस पोरं राहिलेत, तिथं कोणाच्या आईचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, पोरं तिथं गेलेले, कोणाच्या लग्नात, अहो स्वतःच्या लग्नात कोण नाचणार नाही एवढी, दुसऱ्याच्या आपण लग्नात नसलं घरातल्या कोणाच्या, कोणाच्या घरात काय कार्यक्रम आहे, आम्ही भांडी उचलण्यापासून ते शेगडी, अहो सगळी कामं केली. मग ही पोरं जिंकली ना आम्ही. उद्या कोविड आला, रेमडेसिवीर नव्हते कुठं, रक्त नव्हतं, आमचं कराडवरनं पोरगं प्लाझ्मा द्यायला इथं पुण्याला येतं, ज्याला माहित पण नाही मी कुठल्या विजन्सी मेंबरला प्लाझ्मा द्यायला चाललोय. कुठनं हे रक्ताची नाती नाही कामी आली, पण ही पोर आली ना कामाला.
अगदी
आज बरेच लोक म्हणतात आम्हाला मेंबर व्हायचे, मला फक्त 6 महिने द्या, मी अजून चांगलं मॉड्यूल फॉर्म्युलेट करतोय, बऱ्याच लोकांपर्यंत जायचं.
सो सौरभ, आता तू सांगत होतास की अल्गोरिदम हाऊ आपण काय चूज करतो त्याप्रमाणे अल्गोरिदम आपलं आयुष्य गाईड करत जातो. सो मला हे सांग की मग इन अ वे जे आपण सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत यांच्यावर खूप मोठी जबाबदारी येते, नाही का? सो तुला काय वाटतं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी अशा काय 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत वाईल दे क्रिएट द कॉन्टेंट?
ओके, सो पहिली गोष्ट माझी ही आहे की आय विल नेव्हर प्रमोट ब्रँड्स दॅट आय डोंट कन्झ्युम.
ओके
ओके, कुठलाही लॉटरी असो, जुगार असो, बेटिंग असो, गेम असो, कुठलीही रमी असो, कुठलाही प्रोडक्ट असो, कुठलाही कोर्स असो, जो मी कन्झ्युम करत नाही किंवा मला वाटतं की हा माझ्यासाठी कन्झ्युमेबल नाही, माझ्या ऑडियन्ससाठी कन्झ्युमेबल नाही, ते मी करणार नाही. दॅट इज द फर्स्ट टिप दॅट आय विल गिव्ह टू एनी कॉन्टेंट क्रिएटर माय सेल्फ.
एक्झॅक्टली,
डोंट प्रमोट व्हॉट यू डोंट कन्झ्युम. मी दोनच ब्रँड डील्स केलेत, त्या दोन्ही गोष्टी मी वापरलेल्या आहेत, ते केलेले ॲडोबनो ऍप्लिकेशन आणि एक माझ्या घरातल्यापैकी एकाने अनिल ॲनिमेशनमध्ये कोर्स केलेला, ते दोनच ब्रँड्स मी केलेले एंडोर्स, नथिंग इज. ठीक आहे, दुसरी गोष्ट मला असं वाटतं की प्रत्येक कॉन्टेंट जेव्हा तुम्ही अपलोड करताना की डोंट हॅव एक्सपेक्टेशन टू गो इट की इट विल गो व्हायरल, की त्याच्यावर हेट येणार नाहीये असं समजून चलू नका. ओके,
बरोबर.
मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखादा कॉन्टेंट टाकता ते तुमचं ओपिनियन आहे जे तुम्ही एअरमध्ये थ्रो केलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं प्रेमाबद्दल काहीतरी बोललाय आणि तुम्ही खूप छान बोललेलं आहे, पॉझिटिव्ह बोललाय, एखादा नुकताच प्रेमात आहे, त्या कॉन्टेंट क्रिएटरने ती प्रेमाची रील टाकली, तो म्हणा काय बोलतो ना हा दादा, काय रील आहे नाही, बट एखाद्याचं नुकतंच ब्रेकअप झालं तो म्हणा हा काय माणूस किती चुकीचं बोलतो. सो इट्स नॉट अबाउट इट युअर कॉन्टेंट, इट्स समटाईम्स अबाउट द सिच्युएशन कॉन्टेंट कन्झ्युमर कशा सिच्युएशन मध्ये कन्झ्युम करतो. सो डोंट बी हार्श टू युअर
सेल्फ
वाय हेट कमेंट्स ऑर एनिथिंग. सो कॉन्टेंट कन्झ्युमरला आउट ऑफ द वे जाऊन मला सांगायचं की नाही आवडत, नॉट इंटरेस्टेड, म्हणून बाजूला डोंट गिव्ह हेट कमेंट. अरे ते पोरग त्यानं करिअर करत करत एखादा व्हिडिओ बनवला, कॉन्टेंट क्रिएटर बनला, आई बाप शिवाय घालतात रे ह्यात करिअर आहे का, त्यात तुझ्या हेट कमेंटची कशाला भर,
बरोबर,
कशाला भर, तो कशाला अजून सेल्फ डाऊट मध्ये. ओके, थर्ड पॉईंट मला सांगायचं, मराठी ऑडियन्स खूप जास्त आहे, सगळीकडे मराठी ऑडियन्स आहे, सो मला असं वाटतं की त्याच्यावर फोकस केलं पाहिजे आपण सगळ्यात जास्त. आणि मी पण इंग्लिशमध्ये बोलतोय, मी पण शिफ्ट करतोय, मी पण जाईल तिकडं, बट आपलं जे ऑडियन्स आहे ना ते खूप कट्टर रॉयल राहत, म्हणजे एकदम एकदम एकनिष्ठ राहतात ते शेवटपर्यंत. ठीक आहे, सो कितीही जास्त यश मिळलं तर हे महत्वाचं आहे,
बरोबर,
इथे राहणं. आणि अजून ह्यात ऍडिशन माझं एक गोष्ट असेल की घरी नंबर्स ऑर डिजिट सांगू नका जास्त.
ओके,
किंवा तुमच्या फेसवरती सांगू नका की आज माझी एवढी कम्प्लीट झाली किंवा काय, त्यांना हे नाही सेन्स मेक होणार आहे तुमच्या आई वडिलांना. बट एका पिरियड नंतर जेव्हा लोक 4 ओळखतील आणि ते येईल, ते खूप हिट होईल. सो वर्क फॉर दॅट. मी अजून एक गोष्ट सांगतो, आय डोंट वर्क फॉर कमेंट्स, लाईक्स ऑर शेअर्स ऑर एनिथिंग, आय वर्क फॉर पीपल. जेव्हा लोक मला बाहेर भेटतात सांगतात की तो व्हिडिओ ऍट दॅट टाइम वॉज राईट, दॅट्स इट,
करेक्ट.
वेन इन पर्सन मला खूप लोक ओळखत असतील आता, ते लांबून बघतात असे बघ, पण जो पुढे येऊन बोलतो ना तो, ते मी कमवलेलं असतं, ते बाकीच्या क्रिएटर्स मी कमवलेलं असतं.
खरं.
आणि कुणीही स्वतःला सॉरी टू से बट शहाणा समजू नये अति. मी पण नाही, कुणी पण नाही,
राईट.
गल्लो गल्ली कॉन्टेंट क्रिएटर आणि कन्झ्युमर आहेत, माझंच बरोबर असं नसतं, माझं बी बरोबर नसणार आहे, माझे बी विचार बदलतील. ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर आपली जबाबदारी एकच, कोणती धर्मजात पंथ गोत्र यांचं भावना न दुखावता, कुणाच्याही भावना न दुखावता, जेवढं चांगलं क्रिएट करता येईल तेवढं करायचंय, शेअरेबल लाईकेबल पेक्षा रिलेटेबल जास्त करायचंय. आणि अजून एक कॉन्टेंट कन्झ्युमरची जबाबदारी की जे तुम्हाला खोट्या गोष्टी विकतंय, खोट्या गोष्टी पुश करतंय, मॅन्युप्युलेट करतंय, ही गेम खेळा म्हणते ते, त्याला अजिबात तुम्ही सबस्क्राईब करू नका किंवा काय, स्मॉल क्रिएटर आहे त्याला मोठं करा.
सो वन व्हेरी इम्पॉर्टंट टेक अवे जो ह्याच्यातून आपल्याला मिळालेला आहे की डोंट बी अन इन्फ्लुएन्सर, बी अन इम्पॅक्टर, बिकॉज इन्फ्लुएन्स हा टेम्पररी असू शकतो पण इम्पॅक्ट हा लॉंग टर्म असणार आहे. ओके, सो सौरभ, आता मला तुझा तुला जो प्रश्न विचारायचा आहे त्याचं उत्तर मला एका वाक्यात अपेक्षित आहे.
ओके,
एक वाक्य ओके आणि तो प्रश्न हा आहे की तुझा देवावर विश्वास आहे का.
येस एक गोष्ट सांगतो माझ्या आधी नव्हता म्हणजे अशा वेळ येते कधी कधी आयुष्यात कि वाटत आहे का नाही देव सगळ्यांच्या आयुष्यात येते मग आपण म्हणतो काय देव आहे का नाही मग देव एका वेळेला अशाला आपल्याला जेव्हा वाचवतो किंवा प्रकाश पडतो डोक्यामध्ये एक फोर्स आहे एक आहे एंटिटी देव आहे आणि तो बऱ्याच गोष्टींपासून आपल्याला वाचवत आलं हे एका पिरियड मध्ये आल्यावर कळतं की अरे आहे हे आहे देर इज सम एनर्जी आणि देव माणसातून आला देव सिच्युएशन मधून आला आणि हळूहळू मी देवाकडे वळत गेलो आणि मी नेहमी म्हणत राहतो ना की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देवाची आठवण काढत राहा देवाने आपली आठवण काढली तर अवघड होईल.
ओके
सो मी असं रिबेलियन मधनच बनलेलो नाही काय देव आहे का नाही बट आहे लोक येडे नाहीत. वन ऑफ द बेस्ट बुक्स एव्हर रिटन ऑर वन ऑफ द बेस्ट स्टोरीज ऑर हिस्ट्री वी दॅट वी हॅव इज गीता आणि एवढ्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या आयुष्याचं सार आहे ते आणि जेवढं मी सहन केलं तेवढा मला देव धर्म ह्यांनीच वाचवलं आणि तेच वाचत गेलो आणि आजकालची तुम्ही पिढी बघत असाल ती वळती हळूहळू या गोष्टींकडे. सो आहे माझा विश्वास एका वाक्यात सांगू शकत नव्हतो बट एका वाक्यात जर तुम्हाला परत पाहिजे असेल हो माझा विश्वास आहे.
ओके फॅन्टॅस्टिक. आता वी कम टू द लास्ट सेगमेंट. ओके ह्या सेगमेंटचं नाव आहे सान विवी.
ओके
साष्टांग नमस्कार विनंती विशेष.
ओके
सो आता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि सांगितलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय ते लिही तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील.
मी महेंद्रसिंग धोनीला लिहिन.
ओके
एकच जास्त काय मी इव्हन कालच आम्ही बोलत होतो आय स्टील गेट गुजबम्स की मी एकच वाक्य लिहिलं असं किंवा एकच पॅरेग्राफ लिहिल की धोनी सर तुम्हाला माहित नाहीये तुम्ही किती लोकांना इन्स्पायर केले तुम्ही करणार आहे तुम्ही आहात राहणार आणि गेल्यावर पण करत राहणार आहे. आय डोंट गिव्ह अ डॅम की तुम्ही रन स्कोर करताय करत नाहीये तुम्ही रिटायर व्हाल का काय बट जेव्हा जेव्हा धोनीचं नाव स्क्रीनवर येतं किंवा न्यूजमध्ये येतं ना तेव्हा असं आतून फाटतं की अरे रिटायरमेंटची बातमी नाही पाहिजे आताही कारण की जे 15 ऑगस्टला झालं मागच्या वेळेस आय डोंट नो व्हाय बट त्या व्यक्तीनं इतक्या लोकांना इन्स्पायर केलं इतक्या लोकांना स्मॉल टाउन बाय त्यानं एवढं हे देश एकत्र आणला तर टीव्ही पुढे बसला सचिन तेंडुलकर नंतर जर कोण असेल तर आणि ह्याचा अर्थ असा नाही जेव्हा मी धोनीला चांगलं म्हणतो तेव्हा बाकीच्या लेट करतो सगळे छान आहेत पण धोनी वेगळा आहे रे आणि तो तुम्हाला नाही कळणार जो 90s किड आहे ना आम्हाला कळणार आहे तो काय आहे तो जो आता धोनी काय आहे जो धोनी असा बंदूक करतो तो धोनी पहिल्यांदा म्हणतो की मी आज प्रूव्ह केलं आपल्या रवी शास्त्रींना रॉंग की फेवरेट ऑस्ट्रेलियन होते मी जिंकलो परत तो म्हणतो की मला कुणाला रॉंग प्रूव्ह नाही करायचं हे जे धोनीचं ट्रान्झिशन आहे ते आम्ही बघितलेलं. सो पोस्ट कार्ड मध्ये एकच लिहायचं यू इन्स्पायर्ड मिलियन्स यू डोंट इवन नो की हाऊ वेल अमाऊंट ऑफ चेंज दॅट यू म्हणजे आयुष्यात किती चेंज आलाय तुमच्यामुळे तुमच्याकडे बघून किंवा तुमचं कॉन्टेंट कन्झ्युम करून थँक्यू सो मच आणि इंडिया ओज अलॉट टू यू दॅट्स इट.
वाव दॅट वॉज टोटली अनएक्सपेक्टेड. हा म्हणजे मी जे तुझं जे काय आतापर्यंतच पाहिलंय मला वाटलं तू आई वडिलांना लिहिशील आजी आजोबांना लिहिशील
आणि मी पत्र त्यांना लिहिणार नाही कारण आता मी सगळं बोलायलाच लागले
त्यांच्यासोबत.
बट देर इज वन पर्सन जे मला वाटतं ज्यांच्यापर्यंत ही विश जर माझी पूर्ण झाली ना तर माझी एक विश आहे आयुष्यात की मला मॅडिसन स्क्वेअर गार्डनला परफॉर्म करायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम थर्ड इंडियन टू स्पीक एट मॅडिसन स्क्वेअर गार्डन. नरेंद्र मोदी आणि स्वामी विवेकानंद नंतर कोण बोललेलं नाही आता झाकीर शो करतोय तिथं. सो आय वॉन्ट टू बिकम अ फोर्थ इंडियन टू स्पीक आणि जर मला विचारलं ही इच्छा नाही कम्प्लीट करणार दुसरी काय तर मला धोनीला भेटवा बस. ओके सो आय कॅन ट्रेड दॅट विश विथ माय करिअर हायएस्ट विश विथ दॅट विश के मी म्हणलं ना 20 किलोमीटरच्या एरियात पण मला नाही राहायचं सिच्युएशनशिपचा मला धोनीच्या 10 फुटाच्या एरियात मध्ये नेऊन ठेवा मला फक्त दिसत दॅट्स इट. द अमाऊंट ऑफ फॅन्डम ही हॅज यू कांट इवन इमॅजिन आणि रडलेलो मी मला आठवत ना बेकार असला कसा रोड जेव्हा रिटायर झालो मी पल दो पलकर आहे ते गाणं तो स्लाइड शो ते शेवटचा डेज लाईक यू कांट इवन इमॅजिन आणि दॅट्स वाय आणि आय डोंट नो व्हाय की का एवढं त्या व्यक्तीसोबत एवढं मी कनेक्ट करतो किंवा का आणि खूप सारे लोक आहेत अशी जी करतात. सो मे बी लहान दोंडी मोठा गास आहे म्हणून तर मी सांगितलं ना की मला नाही पोचता येणार त्या व्यक्तीपर्यंत. सो हे पोस्ट कार्ड मी त्यांना लिहू शकतो
डेफिनेटली वी विल ट्राय टू कन्वे द मेसेज. सौरभ थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच.
बरेच दौरे बरेच स्पेशल शोज बरेच हे असेच चालू राहत आहेत आणि तू जे हे डोळ्यात अंजन घालायचं काम करतोयस ना सगळ्यांच्या ते तसंच चालू राहत आहे आणि तुला खूप 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 शुभेच्छा आमच्या.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
थँक्यू
थँक्यू.
मंडळी कशा वाटल्या? गप्पा, मला तर खूप शिकायला मिळालं, पण मी नेहमी विसरते ते मी आज करणार आहे. ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देणार आहे की तुम्ही हा भाग ऐकताय, माझा पॉडकास्ट ऐकताय. आणि हो, ॲमेझॉन म्युझिकला पण खूप खूप धन्यवाद, त्यांनी माझ्याबरोबर पार्टनरशिप केल्याबद्दल. थँक्यू ॲमेझॉन म्युझिक, आणि थँक्यू माझे सर्व लाडके श्रोते यांना.